స్వామి మాధవనాథాయ నమః. ఓం శ్రీ సద్గురు స్వామి మకరందనాథాయ నమః. పర్వాచ్యా శుక్రవారే म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी श्रावण अश्विन शुद्ध चतुर्थी हा दिवस होता. आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय पवित्र आणि अति महत्त्वाचा असा हा दिवस आहे, कारण या दिवशी पूजनीय स्वामी माधवनाथांनी त्यांचे पुढचे उत्तराधिकारी घोषित केले. म्हणून हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण सर्वजण अतिशय आनंदाने, भावाने, श्रद्धेने इथं एकत्र जमलो आहोत. श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळातर्फे मी गिरीश कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल. ही प्रार्थना ज्येष्ठ स्वामी भक्त श्री शिवरामपंत कुलकर्णी यांच्या प्रतिभेतून साकार झाली आहे आणि सद्भक्त अभिजित केंदुरकर ही प्रार्थना म्हणेल, जे अनेक सुशिक्षित तरुण प्रपंचाबरोबरच परमार्थ करण्याच्या जिद्दीने स्वामीजींच्या चरणी स्थिरावले आहेत, त्यातीलच एक म्हणजे अभिजित.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामी माधवनाथ शिष्य मणिजो कारुण्य सिंधु तथा स्वात्मानंद निमग्न नित्य मनसा कैवल्य ही मूर्तता सोहं बोध प्रसार कार्य रति जा शमवित से आर्तता ध्यातो मी मकरंद नाथ यतीतो साक्षात सायुजता शीतल शांत सुबोध बोध प्रकटे वाणीत ज्या शुद्धता नित्यानित्य विवेक दीप उजळी रक्षी परांचाहिता आशिष देत स्वरूपनाथ गुरु तो ज्ञानेश्वरा वंदिता ध्यातो मी मकरंदनाथ यतीतो साक्षात सायुजता कर्मी प्राप्त अकर्म बोध मिळवी ध्यानासवे एकता भक्तीने जगी धन्य प्रेमळ स्थिती ज्ञानासवे मुक्तता कोमलता नितदर्शनी मधुरता स्पर्शे करी पूर्णता ध्यातो मी मकरंदनाथ यतीतो साक्षात सायुज्यता ध्यातो मी मकरंदनाथ यतीतो साक्षात सायुज्यता साक्षात सायुज्यता
श्रीराम आपला कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी माझा मोबाईल सायलेंटवर आहे की नाही हे आधी चेक करतो म्हणजे मग तसं तुम्हाला मला सांगता येईल. अजून एक सगळ्यांना नम्र विनंती की थोडं पुढं सरकून घ्यावं. आपला जो नाथ संप्रदाय आहे हा नाथ संप्रदाय अतिशय प्राचीन आणि अतिशय पवित्र असा आहे. या संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष भगवान आदिनाथांपासून हा संप्रदाय सुरू झाला आणि पुढे गुरु शिष्य परंपरेने निवृत्तीनाथांपर्यंत आला. रोज सकाळी जेव्हा आपण ध्यानाला बसत असतो तेव्हा या गुरु परंपरेचं स्मरण करत असतो आणि मग पुढे हा संप्रदाय त्याच प्रकारे त्याच पद्धतीने श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून पावसच्या स्वामी स्वरूपानंदांपर्यंत आला. स्वामी स्वरूपानंदांनी 1972 साली श्रावण शुद्ध प्रतिपदा या दिवशी हा संप्रदाय पुढे चालवण्यासाठी स्वामी मकरंद स्वामी माधवनाथांना या संप्रदायाचे उत्तराधिकार दिले, अनुग्रह देण्यासाठी सांगितलं आणि संप्रदाय पुढे चालवण्यासाठी आज्ञा केली. पुढे 15 ऑगस्ट 1974 साली स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला आणि मग त्यानंतर एक वर्षभर थांबून स्वामी माधवनाथांनी आपल्या सांप्रदायिक कार्याला सुरुवात केली. तेव्हा मंडळातर्फे श्रावण शुद्ध प्रतिपदा हा दिवस अतिशय गांभीर्याने पावित्र्याने आणि श्रद्धेने साजरा करण्यात येत असे. तेव्हा कुणाला कल्पनाही नसेल की पुढेही सांप्रदायिक अधिकार प्रदान करण्याचा दिवस अशाच पद्धतीने अशाच प्रकारे म्हणजे त्याच गांभीर्याने त्याच पावित्र्याने आणि त्याच श्रद्धेने साजरा करण्यात येईल. इतिहासाची पानं उलटत होती. 1992 साली अश्विन शुद्ध चतुर्थी या दिवशी आपल्या नाथ संप्रदायाला 2 उत्तराधिकारी लाभले. 29 सप्टेंबर मंगळवार होता त्या दिवशी 1992 साली स्वामी माधवनाथांनी सद्भक्त डॉ माधवराव नगरकर आणि सद्भक्त श्री मकरंद वझे यांच्या नावाची अशी घोषणा केली की हे इथून पुढे माझे उत्तराधिकारी म्हणून काम बघतील. पण स्वामीजींनी असं सुस्पष्ट सांगितलं की माझ्या पश्चात हे कार्याला सुरुवात करतील. स्वामी माधवनाथांनी या दोघांनी कोणतं कसं कार्य करायचं हे सुस्पष्टपणे डिफाईन केलं. आपल्या साधकांच्या दृष्टीने जर बघायचं म्हटलं तर अश्विन शुद्ध चतुर्थी या दिवशी फार मोठा इतिहास घडला, कारण हा सोनेरी दिवस एकदम उजाडला नाही, याच्या मागे काही एक परंपरा होती आणि पुढे भविष्यही होतं. त्यावरच प्रकाश टाकण्याचा मी एक अल्पसा प्रयत्न करणार आहे. का बरं हा कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित करण्यात येतो असा विचार करताना असं वाटलं की या नाथ संप्रदायाचे आपल्या सर्वांवर फार मोठे उपकार आहेत. हा जो कार्यक्रम आपण करतो त्यामुळं याचं एक तीव्र स्मरण आपल्याला होतं. सद्गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी मिळते. गुरु शिष्य यांचं जे एक अंतरंग प्रेमाचं नातं असतं तेही प्रकर्षाने जाणवतं. आणि मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचा सद्गुरूंविषयी भाव दृढ होण्यासाठी या कार्यक्रमामुळे मदत होते. तसंच स्वामीजींनी, स्वामी माधवनाथजींनी स्वामी मकरंदनाथांना जे उत्तराधिकार दिले त्यामुळं स्वामी माधवनाथांच्या पश्चात हा संप्रदाय सनात राहिला हे एक वेगळंच महत्व आहे. बोलता बोलता या गोष्टीला 26 वर्ष झाली. जस ज्याप्रमाणे वर्ष पुढे सरकत गेली तसं तसं या घटनेचं एक महत्व प्रकर्षाने अजून जाणवायला लागलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग जशाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर उभा राहत आहे आणि तो तुम्हाला सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही. मी पुण्यात राहत जरी असलो तरी कधी आळंदीला गेलो नव्हतो. असं वाटलं की एकदा आळंदीला जावं. साहजिकच मनात पहिला विचार आला की स्वामी मकरंदनाथांबरोबर जावं. रविवारचा दिवस सोडून एक असा सुट्टीचा दिवस होता. त्यांना विचारलं ते लगेच हो म्हणाले. माझ्याबरोबर तेव्हा माझा एक सहकारी संजय दाते हाही होता. आम्ही दोघं स्वामीजींच्या 190 शुक्रवारपेठ या घरी आलो. स्वामीजी गॅलरीत उभं राहून वाटच बघवत होते आणि त्यांनी अशी फोन केली की खालीच थांबा मी येतो. स्वामीजी जिना उतरून खाली आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती, छोटी पिशवी होती. मला असं वाटलं की बहुतेक ब्रेकफास्टचं सामान असावं, कारण देहभावात राहणारा माणूस सतत देहाचाच विचार करत असतो. पण मी त्यांना काही विचारलं नाही. मला असं वाटलं आळंदीला जायचं, मंदिरात माऊलींना नमस्कार करायचा आणि निघायचं. तसं आम्ही माऊलींच्या दर्शनाला गेलो, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर स्वामीजी असं म्हणाले की इथं जवळच नरसिंह सरस्वती महाराजांचं मठ आहे, त्या मठात आपण जाऊ आणि तिथं ध्यानाला बसू. बापरे, हे ऐकल्यावर मला असं वाटलं की स्वामी, म्हणजे मी ऐकून असं होतो की स्वामीजी बसले की 3-3 तास ध्यानाला बसतात. आता हे 3 तास कसे काढायचे हा माझ्यापुढे प्रश्न पडला. पण मी काही बोलायच्या आधीच स्वामीजी असं म्हणाले की आपण अर्धा तास तिथं ध्यानाला बसू. म्हणजे अर्धा तास ध्यानाने जे समाधान मिळतं त्यापेक्षा हे वाक्य ऐकल्यावर मला जास्त समाधान वाटलं. आम्ही गेलो नरसिंह सरस्वती महाराजांच्या मठात, तिथेही पहिल्यांदाच गेलो. मग स्वामीजींनी त्यांच्या जवळची पिशवी जी होती ती अशी उघडली आणि खूप आश्चर्य वाटलं. आश्चर्य म्हणजे एकूण आम्ही तिघं जण होतो, तर त्यांनी तिघांना पुरेल या आकाराची एक छोटी सतरंजी बरोबर घेतली होती आणि ज्ञानेश्वरीची जी पारायण प्रत असते ती त्यांच्याकडे होती, ती त्यांनी पुढं अशी ठेवली आणि ध्यानाला बसले. ते म्हणाले मी ओम म्हणेल मग आपण हे करू. त्याप्रमाणे स्वामीजींनी अर्थातच झाल्यावर ओम म्हटला आणि ती जी ज्ञानेश्वरी होती ती अशी ऍट रॅन्डम अशी एकदम उघडली आणि त्यांनी काही तीन चार ओव्या अशा वाचायला सुरुवात केली. पै भक्ती एकी मी जाणे तिथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते येर पत्र पुष्प फळ. त्यांच्यासारखं त्यांच्या भावात मला म्हणता येणार नाही म्हणून इथंच थांबतो. अशा एक तीन चार ओव्या स्वामीजी म्हणाले. तेवढ्या त्याच दरम्यान काय झालं तिथं एक खूप वयस्कर अशा आजी आल्या. खेडेगावातल्या जशा आजीबाई असतात कमरेत थोडे वाकलेल्या काठी एक टिपिकल चष्मा असतो तसं त्यांनी त्या देवाचं तिथं दर्शन घेऊन आम्ही जिथं बसलो तिथं त्या अशा काठी टेकत टेकत आल्या आणि मी जिथं बसलो होतो तर एक दोन तीन फूट जागा सोडून त्या बसल्या आणि मग स्वामीजींनी त्या ओव्या वाचल्यावर थोडं बोलायला सुरुवात केली. स्वामीजी असं म्हणाले की नववा हा जो नववा अध्याय आहे सगळ्या संतांना फार आवडतो आवडीचा आहे कारण हा भक्तीचा अध्याय आहे. म्हणून स्वामीजींना सुद्धा म्हणजे त्यांना स्वामी माधवनाथ हे अभिप्रेत होते हा नववा अध्याय अतिशय प्रिय आहे आणि मग भक्ती भगवंतांना कसा भाव अभिप्रेत आहे असं त्यांनी एक थोडक्यात पाच एक मिनिटात आम्हाला समजावून सांगितलं. त्या ज्या आजीबाई होत्या मला आठवतं की हिरवी म्हणजे मी साडी म्हणणार नाही लुगडं म्हणेल त्या अशा नेसल्या होत्या. त्या पुढं आल्या त्यांनी काय केलं स्वामीजींच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला खूप प्रेमाने आणि म्हणाले फार चांगलं सांगतोस पुढे खूप मोठा होशील. ती व्यक्ती अज्ञात होती परत भेटली नाही भेटेल असं वाटतही नाही पण माऊलींचा संदेश त्या मुखातून बाहेर पडला. मोठं होशील म्हणजे नाथ संप्रदायाचे अध्वर्यू आज स्वामीजी आहेत इतके मोठे होतील याची कल्पना सुद्धा आली नाही. आज या कार्यक्रमासाठी आपण सद्भक्त श्री गोळे काका मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या खुर्चीवर बसावं. सद्भक्त जयताई ओक आणि सद्भक्त मिलिंद दादा यांचा आपण असा सहभाग ठेवला आहे. या तिघांची निवड का केली तर हा प्रसंग जेव्हा प्रत्यक्ष घडला तेव्हा तिघही तिथं उपस्थित होते प्रत्यक्षदर्शी होते. एखादा कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमात जे बोलणारे असतात जे वक्ते असतात त्यांचा परिचय करून देण्यात येत असतो पण मी ही एक पद्धत आहे प्रथा आहे पण मी ही पद्धत प्रथा आज पाळणार नाही कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गोळे काका आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्वामी माधवनाथांचं गोळे काकांवर खूप प्रेम होतं खूप विश्वास होता. आत्ताही स्वामीजींचा गोळे काकांवर तसाच विश्वास आहे तसंच प्रेम आहे. जयतय ओक म्हणजे केंद्राला समर्पित जीवन आणि मिलिंद दादांचा मी जर परिचय करून दिला तर ती चूकच ठरेल पण जी व्यक्ती चूक करते त्याला मग चुका करण्याची सवयच लागते. मी असं म्हणेल की मिलिंदजी म्हणजे हाईट ऑफ कमिटमेंट हाईट ऑफ डेडिकेशन हाईट ऑफ डिव्हिएश ज्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो तो कार्यक्रम ते एका वेगळ्याच उंचीवर नेत असतात असे या तिघांना मी मुलाखत घेणार असं नाही, एक साधे सोपे प्रश्न विचारणार. आपण हे ऐकत आलो ती जी सीडी स्वामी माधवनाथांनी खूप काळजी घेतली. जेव्हा हा प्रसंग प्रत्यक्ष घडला 29 सप्टेंबर मंगळवार संध्याकाळी माझ्या अपार्टमेंट येथे, तेव्हा त्यांनी काही थोड्या मंडळींना बोलवलेलं होतं. अर्थात हे तिघं तर होतेच, यांच्या व्यतिरिक्त अगदी थोडे. आणि त्यांनी या कार्यक्रमाची सीडी सुद्धा तयार केली. तसंच हे जे अधिकार पत्र तयार केलं होतं त्याच्यावर 2 जणांच्या साक्षीदार म्हणून सह्या घेतल्या होत्या. त्यात एक म्हणजे गोळे काका होते आणि दुसरे आपल्याला माहिती मिलिंद दादा होते. गोळे काका, तुम्ही जेव्हा सही करायला गेलात तर काही स्वामीजींचा निरोप आला असेल तुम्हाला, मग तुम्ही गेले असाल. तुम्ही जेव्हा तिथं गेलात तेव्हा तुम्हाला काय वाटलं? गोळे काकांना खरं म्हणजे बरं नाहीये म्हणून त्यांनी काय केलं, काही मुद्दे असे लिहून आणले. मी त्यांना सांगतो की सरळ आम्हाला वाचून दाखवा, कारण आम्हाला उत्सुकता त्या प्रसंगात आहे.
आणि दुसरं म्हणजे मला बोलायची सवय नाही त्यामुळे मी वाचून दाखवतो.
मलाही बोलायची सवय नाही पण तसंच बसतो नाही पण मी विसरलो लिहून आणलेलं इथं वाच.
सोमवारचा दिवस होता, मी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. त्या दिवशी सकाळी स्वामींचा घरी फोन आला, लीनाने तो घेतला. हे कामानिमित्त मुंबईला गेले आहेत असं त्यांनी सांगितलं, रात्री येतील. त्यावर स्वामी म्हणाले, उद्या सकाळी स्वामीने घरी बोलवलंय असा निरोप सांग. नक्की सांगा, विसरू नको. पुन्हा त्यांनी बजावून सांगितलं.
स्वामीजींचं वैशिष्ट्य होतं की एखादी महत्वाची गोष्ट जर असेल तर ते परत सांगत असत.
मंगळवारी सकाळी 9 च्या सुमाराला मी माया अपार्टमेंटमध्ये गेलो. स्वामी पलंगावर पडलेले होते, माझी वाटच पाहत होते. मी नमस्कार केला, स्वामीने मला खोलीचं दार लावायला सांगितलं. पलंगापाशी मी हात जोडून उभा राहिलो. काही क्षण गेल्यावर मला म्हणाले, तुम्हाला माहितच आहे की मी संप्रदायाचे अधिकार बकरण वझे आणि डॉक्टर नगरकर यांना देण्याचे निश्चित केलेले आहे. त्यासाठी एक लिखित अधिकार पत्र मी तयार केले आहे. त्यावर 2 विश्वस्ताने सह्या करायच्या आहेत, एक तुमची आणि दुसरी मिलिंदची. त्यांच्या उशापाशी पॅडला लावलेले अधिकार पत्र होते, ते घेऊन त्यावर मी सही केली. वरचा मजकूर मी नीट वाचला देखील नाही.
हो, पण तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला माहितीच आहे असं म्हणजे तुम्ही आता वाक्य म्हणाला, तर याआधी स्वामीजी तुमच्याशी या संदर्भात काही बोलले होते का?
होय, 1991 साली स्वामींना अर्धांगवायू झाला. 92 साली पोटाच्या लहान आतड्याला पी पडला. त्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास झाला. पोटात पोट दुखत असल्यामुळे उकाऱ्या होत होत्या, त्यांचे ते हाल बघवत नव्हते.
खरं ऐकताना सुद्धा आता तसा त्रास होतोय.
डॉक्टर सरदेसाईंच्या सांगण्यावरून त्यांना जोशी हॉस्पिटलमधनं ऍडमिटमध्ये ऍडमिट करण्यात आले. हे दुखणे औषधाने बरे होईल असे प्रथमतः वाटत होते, पण दुखण्याला उतार पडत नव्हता. म्हणून मग ऑपरेशन करावे लागणार असं डॉक्टरांनी सांगितलं. शेवटी दीनदयाळ हॉस्पिटलमधले डॉक्टर मुळे यांना बोलवण्यात आले. त्यांनी तपासून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर वसंतराव जोशी यांना ऑपरेशन करायचं नक्की झालं. डॉक्टर वसंतराव जोशी हे स्वतः टेनिस खेळत असत. त्यांचा आणि स्वामींचा तसेच बापूसाहेबांचा त्यांचा खूप परिचय होता.
कारण स्वामीजी सुद्धा टेनिस खेळत होते.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ऑपरेशन करायचं निश्चित झालं. आदल्या दिवशी रात्री मी, बापूसाहेब आणि सरलाते असे तिघे खोलीत एकटेच होतो. रात्री 11 वाजले होते. पलंगाच्या एका बाजूला मी व दुसऱ्या बाजूला बापूसाहेब उभे होतो. स्वामींना सलाईन चालू होतं, थोडी शारीरिक अस्वस्थता होती. मला खोलीचं दार बंद करायला सांगितलं. सरलाताई समोरच्या पलंगावर बसल्या होत्या, त्यांना स्वामींनी खुणींनी पलंगाजवळ बोलवलं. क्षणभर थांबले आणि म्हणाले, उद्या सकाळी माझे ऑपरेशन आहे, या ऑपरेशनमधून मी नक्की बरा होणार आहे, पण ऑपरेशन क्रिटिकल आहे म्हणून तुमच्या कानावर एक गोष्ट घालतो. यापुढे संप्रदायाचे सर्व अधिकार मी मकरंद वझे व डॉक्टर नगरकर यांच्याकडे सोपवणार आहे. ही गोष्ट आता तुम्ही कोणालाही सांगायची नाही, मी स्वतः सर्वांनाही सांगणार आहे. वेळ आली की तोपर्यंत मात्र ही गोष्ट कुठेही या गोष्टीची कुठेही वाच्यता होता कामा नाहीये. एवढं ते बोलले आणि शांत झाले.
तुम्ही तेव्हा मंडळाचे विश्वस्त म्हणून एक काम बघत होता, तर विश्वस्त म्हणून स्वामीजी तुमच्याशी काही बोलले का, बोलले होते का?
हा, मध्ये एकदा मला असं म्हणाले होते की मी या सर्व मुलांच्यात किंवा या विश्वस्ताच्या थोडा वयाने मोठा होतो, तुम्ही वडील आहात असं मला म्हणाले, आणि ही सगळी थोडी जबाबदारी मकरंदवर आहे, त्याच्या पाठीमागे उभे राहा, त्याला जेवढा सपोर्ट करता येईल तेवढं तुम्ही करा असं मला ते बोलले होते.
तुमच्या सगळ्या कुटुंबानेच हे केलेलं आहे. मिलिंद दादा, तुम्ही सुद्धा सही करायला गेलात, त्यावेळेचा प्रसंग आम्हाला सांगाल का?
एकोणतीस सप्टेंबरला आपला अश्विन शुद्ध चतुर्थीचा सोहळा झाला. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला
सोमवार होता
आणि ऐको येतोय रे मला जरा. आणि 28 तारखेला सकाळी सद्भक्त ताराताई माझ्या घरी आली आणि मला एक निरोप सांगायचा होता तिला. ती म्हटली, तू बाहेर ये घरात. मी घरात आमच्या बाहेरच्या अंगणात आलो आणि मला म्हटली की स्वामींनी तुला घरी बोलवलंय, त्यांचं काही महत्वाचं काम आहे. तर अशी ताराताई अन्नबंद आमच्या घरी यायची, काही निरोप असतील, काही काम असेल तर मी म्हणलं चालेल, काय काम आहे वगैरे. मग तिने मला सांगितलं की स्वामीजींना अनुग्रहाचे अधिकार द्यायचे आहेत. नगरकरला आणि मकरंदाला अनुग्रहाचे अधिकार द्यायचं ठरवलेलं आहे आणि ते जे अधिकारपत्र त्यांनी जे तयार केले त्याच्यावर त्यांना तुझी आणि गोळेकाकांची साक्षीदार म्हणून सही घ्यायची, तर म्हणून त्यांनी तुला बोलवलंय. तर मी तिला सांगितलं, मला स्वामींनी वेळ सांगितली होती 11 च्या सुमाराला ये म्हणून, 11 वाजता ये म्हणून. मी 11 वाजता त्यांच्या घरी त्या दिवशी गेलो.
वेळेच्या बाबतीत स्वामीजी फार पर्टिक्युलर.
11 च्या सुमाराला म्हणजे मी आणि 11 वाजता म्हणजे स्वामी. आणि 11 च्या सुमारा 10:30 पासून 11:30 पर्यंत असत. तर स्वामीजी प्रसन्न चित्ताने तिथे बसलेले होते त्यांच्या पलंगावर. ताराताई सुद्धा होतीच आणि सरलाताई होत्या घरामध्ये, बाकी कोणी घरामध्ये नव्हतं. मला म्हणले, ये आलास का, तुला सांगितलं ना तारानी. मी म्हणलो हो. मला त्यांनी परत सांगितलं, हे बघ मी उद्या अनुग्रहाचे अधिकार देणार आहे, माधव आणि मकरंद ह्या दोघांनाही मी देणार आहे आणि मकरंदाला मी मंडळाचं सुद्धा काम सगळं देणार आहे. त्याच्यासाठी मी एक दोघांसाठी एक एक कागद तयार केलेला आहे आज्ञापत्राचा, तो तू बघ आणि त्याच्यावर सह्या कर. म्हणलं मी बघायचं काय स्वामीजी, तुम्ही सगळं लिहून काढले. ते मला वाटतं ते ताराचं हस्ताक्षर असं, मला आता आठवत नाही ताराचं. हा ताराताईचं हस्ताक्षर होतं.
हॅलो. हा एक असं की त्यांनी एका कॉपीच्या झेरॉक्स काढल्या नाहीत, तर तिन्ही कॉपी ज्या होत्या
ओरिजिनल
होत्या. ओरिजिनल ताराच्या हाताने
लिहिलेल्या होत्या. आणि माझं नाव साक्षीदार म्हणून पहिलं विनायकानंद गोळे आणि खाली माझं नाव असं अशी दोन नावं होती. तर मला म्हणले की उद्या गोळे काका करणार आहेत सही, तू आज करून ठेव. मग चालेल म्हणलं. मी ते वाचलं. मी त्यांना म्हटलं की स्वामीजी अजून कोणाला तुम्ही देणार आहात का? म्हणजे हे सगळे अनावश्यक आणि उद्धट प्रश्न मी त्यांना विचारले. स्वामीजींनी तसा एक काय म्हणायचं त्याला, की इतके वर्ष त्यांच्यामुळे राहिल्यामुळे, त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे थोडीशी अनौपचारिकता सुद्धा आलेली होती त्यांच्याविषयी. आदर खूप होता, भीती खूप वाटायची. पण असं म्हटलं आता सहीला आलोय तर विचारून घेऊ. तर त्यांना विचारलं,
विचारलं ते बरोबर केलं, कारण पुण्यातल्या लोकांना प्रश्न विचारण्याची सवय आहे.
तर मी काय काय त्यांना सांगितलं त्यांनी ते ऐकलं सगळं आणि मला म्हणले सही कर. माझ्या लक्षात आलं की हे सगळं अनावश्यक आपण बरंच बोललोय. त्यांनी मी सही केली दोन्ही याच्यावर. स्वामींची त्यांनी स्वतःच्या हाताचा अंगठा उमटवलेला होता, त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा उमटवलेला होता आणि खाली त्यांचं पूर्ण नाव ताराताईंनी लिहिलेलं होतं. तो कागदला मग मला म्हणले, हे बघ ही गोष्ट उद्या संध्याकाळपर्यंत कोणालाही कळता का? म्हणले आलं का लक्षात? म्हणलं हो. आता घरी गेल्यावर लगेच रेवतीला वगैरे हे सांगायचं नाही म्हणले. हे
तुम्ही सांगत होता पूर्वी सगळं काय,
मी सगळं सांगतो
अजूनही. तसंच
अजूनही सगळं
आता हे बाकीच्या कोणा आमच्या कोणाला सांगू
नाही. तर आणि म्हणले अजून एक काम कर, मकरंदकडे जा. तेव्हा फोन वगैरे असं त्यांच्या घरी फोन नव्हता. मकरंद त्यांच्या घरी तेव्हा फोन नव्हता. ही 1992 सालची गोष्ट आहे. आणि त्याला जाऊन सांग की उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मी बोलवलंय. तो विचारेल कशासाठी बोलवलं, तर त्याला सांगायचं नाही कशासाठी बोलवलंय ते. त्याला नुसतं सांग की स्वामींनी एका मीटिंगसाठी बोलवलंय.
मला वाटतं हा पहिलाच प्रसंग असा असेल की मकरंदनाथांना बोलवलं पण कशासाठी बोलवलंय याची त्यांना कल्पना नव्हती.
आणि कोणालाही सांगता का म्हणे अशी त्यांनी ताकीद दिली आणि मला प्रसाद देऊन बाहेर पाठवलं. तर मग मी संध्याकाळी रात्री त्या तो सोमवार असल्यामुळे मकरंदनाथांच्या घरी ते ज्ञानेश्वरीचं केंद्र, ज्ञानेश्वरी उपासना केंद्र असायचं दर रविवार दर सोमवारी. तर मग त्यांच्या घरी गेलो मी. तर मला बघून त्या सगळ्यांनाच आई दादा मधुरामावशी सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलं की मी नेहमी कधी जात नाही त्या केंद्रामध्ये तर कसा काय गेलो. मला म्हणले अरे काय कसं काय आलं असतो. म्हणलं काही सहज आलं होतं म्हणलं. आणि एक स्वामींचा निरोपही होता छोटा, तो सांगायचा होता. म्हणले काय निरोप काय? ते म्हणले की त्याला सांगितलं उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपल्याला स्वामीजींनी माया अपार्टमेंटला बोलवलंय. पण म्हणले काय कार्य म्हणजे कशासाठी कुठली मिटिंग आहे? कारण तसा काही विषय तेव्हा नव्हता. तर मी म्हणलं की तसं काही नाही मलाही माहिती. पण म्हणलं तू ये आपल्याला एक 7-8-10 जणांना त्यांनी बोलवलंय.
म्हणजे तुमच्या नेहमीच्या शैलीत तुम्ही निरोप दिला.
तुझ्या शैलीत सुद्धा हाच निरोप दिला असतो. चालेल म्हणले. आणि मी त्यांच्या घरच्या त्या केंद्रात सामील झालो आणि नंतर घरी आलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे जमलो 7:30 वाजता. त्याच्या तोपर्यंत म्हणजे स्वामीजींनी प्रत्यक्ष बोलायला सुरुवात करेपर्यंत स्वामीजींनी कोणालाही याची माहिती दिली नव्हती. अगदी दोघं तिघं जड होते. सह्या साक्षीदार म्हणून सह्या केल्यामुळे मी आणि गोळे काका होतो आणि ताराताई वगैरे असतील असे दोघं तिघं जण होते तेवढे. बाकी कोणालाही याची काही कल्पना नव्हती.
स्वामींनी इतकी गोपनीयता या सगळ्या गोष्टींची ठेवली होती किंवा दोघा व्यतिरिक्त कोणालाही, म्हणजे मी ज्यावेळेस सही केली त्याच्यानंतर सुद्धा मी घरी येऊन कोणाला ते सांगितलं नाही इतकी
माझ्यासारखं तुम्ही आता जास्त नका सांगू राहत आमचे
चांगलं आहे. पण म्हणजे ही स्वामींवरची श्रद्धा आहे. स्वामीजी सांगितलं प्रमाण
स्वामींचा एवढा विश्वास होता.
बरोबर बरोबर. जयताई तू सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, ते भाग्य तुला लाभलं. या कार्यक्रमाची सीडी अशी दोन तीनदा बघण्यात आली तर त्या असं लक्षात आलं की काही भगिनींच्या चेहऱ्यावर खूप उत्कंठा होती. तुझ्या मनात तेव्हा नेमके काय भाव होते, तुझी प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे सगळं ऐकलं तू?
काय झालं, वीणाला स्वामीजींनी सांगितलं होतं की जयीला पण यायला सांग त्यावेळेला.
कशासाठी?
आणि कशासाठी वगैरे काही नाही, पण तिला येताना काहीतरी गोड करून घेऊन यायला सांग, गोड पदार्थ.
आज काय आणलाय का?
मग शिरा करून नेला होता आणि ते म्हणाले होते की तिला सांग 7:30 वाजता तुम्ही बरोबरच या इकडे. तर आम्ही तसं गेलो आणि मी गेल्यावर बघितलं तर आज एरवी कसं असायचं की आम्ही मुली खूप वेळा जमायचो स्वामीजींच्या इथे. कधी त्यांचा वाढदिवस, कधी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, कधी त्याला त्यांचा वाढदिवस, असं अनेक गोष्टींकरता आम्ही मुली खूप वेळा जमायचो. पण आज पाहिलं तर आज सगळी मुलं पण होती इकडे. मला जरा थोडं आश्चर्य वाटलं की आज म्हणजे ह्यांना पण कसं काय बोलवले, काय कार्यक्रम कॅमेरा लावलाय, काय कार्यक्रम असेल असं. मी जरा अगदी खूप अशी ह्यानी होते की कारण माहितीच नव्हतं काही की आज काय विशेष कार्यक्रम म्हणजे आहे आणि कशाकरता हे केलंय असं. तर त्यावेळेला आणि मग स्वामीजीनं बापूसाहेबांची खूप वाट बघत होते. स्वामीजींनी बापूसाहेबांनाही सांगितलं होतं, ते त्या दिवसात पुण्यात होते बँक ऑफ इंडियामध्ये आणि त्यांना बँकेतनं यायला सांगितलं होतं त्यांनी 7:30 ये बरोबर. पण त्या दिवशी इतका प्रचंड पाऊस होता की बापूसाहेबांना आणि सकाळी काही चिन्ह नव्हती त्यामुळे रेनकोट बरोबर नव्हता. मग ते तसेच गेले होते त्यामुळे मग स्वामीजींनी मकरंद कोपरकरला आणायला पाठवलं त्यांना की अजून आला नाही तर तू घेऊन ये. पण त्यांना यायला 8 वाजले आणि तोपर्यंत स्वामीजी इतकी वाट बघत, त्यांनी काहीही बोलले नाहीत ते त्या संदर्भात, ते फक्त वाट बघत होते सगळे त्यांची. आणि 8 वाजता आल्यानंतर जेव्हा ते कागद त्यांनी काढला आणि वाचायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की हा आज काहीतरी विशेष त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांनी काहीतरी करायचं ठरवलेलं दिसतंय आज त्या संदर्भात असं हे झालं.
कल्पना आली
तेव्हा कल्पना आली आणि एकीकडे खूप आनंद पण झाला की आपण इतके वर्ष स्वामीजी आपल्या बरोबर म्हणजे मकरंद आपल्या बरोबर आहे, काम करतोय. आणि पहिल्यापासून पण आम्ही 80 साली यायला लागलो तेव्हापासून मी बघत होते, त्यात असं लक्षात येत होतं की सगळ्या म्हणजे न डिक्लेअर करता असं नेतृत्व त्यांच्याकडेच होतं आणि प्रत्येक जण त्यांना विचारायचं काय करायचं. मधनमधनं स्वामीजी, ही 92 सालची गोष्ट आहे, पण स्वामीजी केंद्रामध्ये सुद्धा म्हणजे समजा आता ते नाही दिसले केंद्रात, ज्ञानेश्वरी वाचायला त्यांनी असावं असं त्यांना वाटायचं, नाही दिसले की स्वामीजी विचारायचे
फोन करायचे. एक जागा विलासची फिक्स होती आणि स्वामी मकरांना ते त्यांच्या एका जागेवर ती जागा त्यांची नक्की
आणि त्यांचं वाचन पण खूप आवडायचं स्वामीजींना आणि त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी हा अलिखित नियम होता. पण ते दिसले नाही की असं त्यामुळे कळत होतं की स्वामींचंही खूप लक्ष आहे, त्यांच्याकडे प्रेम आहे आणि काहीतरी विशिष्ट
जसं रामकृष्ण साधना की विवेकानंद डोळ्यापुढे येतात म्हणजे राम नाही का, जसं स्वाभाविक होतं तसंच हे सुद्धा स्वाभाविक
असं. याच्यामध्ये मला एक थोडं असं सांगायचं की आम्ही सगळी मुलं मी सुद्धा मुलामध्येच होतो, खूप मकरंदनाथांना आम्ही सपोर्ट देत होतो. पण आम्हाला असं कधी त्यांच्यासंबंधी जेलसी सारखं स्वामीच काय त्याला सांगतात आम्हाला का नाही असं काही कधीही वाटलं नाही, कोणालाच वाटलं नाही.
हे या केंद्राचं वैशिष्ट्यच आहे, येणाऱ्या व्यक्ती
कोणाला असे जेलसीसारखं काही वाटलं नाही की हा काय सारखा पुढे करतोय असं काय असं कधीही वाटलं नाही.
मी आता मिलिंदला एक प्रश्न विचारतो. मिलिंदचा स्वभाव अतिशय गोड आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काय की कारण मीमांसा त्याच्या स्वभावात आहे, तो प्रत्येक गोष्टीची कारण मीमांसा करत असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मी काय वेगळं सांगतो असं नाहीये. ही जी घटना घडली तर तेव्हा अनेक तरुण मुलं स्वामीजींकडे येत होते, स्थिरावलेले होते. स्वामीजी सुद्धा आपल्या पुढे कोण त्याचा एक शोध घेत होते, बरोबर. पण आणि मग हा शोध मकरंदजवळ येऊन थांबला. तुझा एक मित्र, गुरुबंधू, सद्गुरू असा जो नातेसंबंधाचा प्रवास आहे त्याबद्दल काय सांगशील?
आपल्याला खरं म्हणजे वेळ पुरणार नाही हे सगळं सांगायचं ठरवलं तर. पण तू आधीच फार चिकित्सा करतो असा आरोप माझ्यावर करून ठेवलेला आहेस आणि तरी गोड आहे असं म्हणतो. म्हणजे आता खरंच पुणेरी बोलणं आहे सगळं असं मला वाटतं. हा
नाही, मी खाजेस तर तुम्ही उत्तर द्या.
पण अगदी खरं सांगायचं म्हणजे मला आठवतं मी जेव्हा स्वामीजींकडे जायला लागलो म्हणजे सुमारे 1979 साली, तर तेव्हापासून असं एक एकूणच असं लक्षात यायला लागलं होतं की स्वामीजींचा मकरंदवर त्यावेळेला येणारे सगळ्या साधकांवर स्वामीजी खूप प्रेम करायचे. खूप म्हणजे अलूट असं प्रेम त्यांचं स्वामीजींचं होतं. त्यावेळचा येणारा जो साधक वर्ग होता त्याची संख्या सुद्धा आतापेक्षा पुष्कळ कमी होती. म्हणजे सुरुवातीला स्वामीजींची प्रवचनं व्हायची ती त्यांच्या दोन खोल्यांमध्ये, म्हणजे सगळे मिळून 50-60 लोक असायचे आणि उत्सवाला 100-150 लोक असायचे असा तो काळ होता. आणि त्यामुळे स्वामीजींचं प्रत्येक साधकाबरोबर आणि साधिकेबरोबर, म्हणजे प्रत्येक येणारी जी तरुण मुलं मुली होती त्यांच्याशी स्वामीजींचा व्यक्तिगत परिचय होता आणि प्रत्येकाशी स्वामीजी अतिशय प्रेमानं वागायचे. पाहता पाहता म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं की माझे वडील किंवा माझे आजोबा या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी स्वामी होते असं मला वाटतं माझ्या वयाचा विचार केला तर. आणि त्यांचं प्रेम खूप होतं सर्वच मुलांवर. पण असं लक्षात यायचं की मकरंदशी ते एका वेगळ्या प्रतलावरनं बोलतात. मकरंदशी बोलण्याची त्यांची पद्धत जी होती ती त्याच्यामध्ये असं लक्षात यायचं की त्यांचा विश्वास मकरंदावर आहे. तो विश्वास सर्व मुलांवर जसा विश्वास आहे तसा आहे, पण त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी त्याच्यामध्ये आहे. ते मकरंदकडे काहीतरी एक स्वतः मनात हेतू ठेवून बघतात असं, हेतू म्हणजे चांगला हेतू अशा रीतीनं तेव्हापासून वाटत होतं. म्हणजे ही मी सांगतो 1980 सुमाराची गोष्ट. आणि तेव्हा त्यानंतर 2-3 वर्षांनी असंच स्वामीजी सांगायचे, म्हणजे स्वामीजींनी स्वरूपानंदांकडून त्यांना कसा संप्रदाय आला वगैरे ते असं बोलण्याच्या ओघात स्वामीजी सांगायचे. आणि प्रत्येक सद्गुरूवर ही एक जबाबदारी असते की अशा रीतीनं संप्रदाय सातत्य राहिलं पाहिजे वगैरे. तर तेव्हा माझं आणि सुनीलदादा, पंकजदादा आमचं असं बोलणं व्हायचं एकमेकांशी की स्वामीजी मकरंदलाच सांगतील आपल्यानंतर हे बघावंच, अशी तेव्हाची धारणा होती. तेव्हा काहीच अजून बरेच पाणी त्यानंतर व्हायचं होतं, पण तेव्हाची ही धारणा आमच्या मनात होती. आणि ती पुढे असं लक्षात आलं की तीच तशी अधिकाधिक दृढ होत गेली. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे एक स्वामीजींचा विश्वास आणि स्वामीजींच्या विश्वासाला पात्र मकरंद कसा आहे याची आम्हाला येत असलेली कल्पना, त्याची साधनेबद्दलची जी निष्ठा होती, त्याची स्वामीजींबद्दलची जी, आपण सर्वांनी मला क्षमा करा मी तो अरे तुरे असं करतोय कारण त्यांनी मला जास्त चांगलं वाटतं सांगायला. भूतकाळ हा आपण बदलू शकत नाही, इतिहास हा आपण बदलू शकत नाही, त्यामुळे मला असं वाटतं की त्याची त्यावेळेची जी साधनेवरची निष्ठा होती, स्वामीजींकडे बघण्याची त्याची, स्वामीजींच्या बद्दलची जी निष्ठा होती ती त्याच्या सगळ्या देहातून उमटायची. स्वामीजींकडे बघण्याची पद्धत, स्वामीजींना नमस्कार करण्याची पद्धत. मी मागेही एकदा सांगितलं होतं की स्वामीजींना नमस्कार करताना मकरंदनाथ आणि कांचन हे दोघं जण जेव्हा नमस्कार करायचे तेव्हा आम्ही मुद्दामून जवळून बघायचो की हे नमस्कार कसा करतात. त्याच्यामध्ये काय ते सांगता नाही येत, परंतु ते आतलं जे हृदयस्थ भाव असतात ते कसे उमटतात देहातून, त्याचं ते उदाहरण असायचं. स्वामीजी बोलत असताना त्यांच्याकडे बघणं जे आहे, स्वामीजींकडे स्वामीजींशी बोलत असताना कसं बोलणं आहे, त्याच्यानंतर एरवी स्वामी नसताना आम्ही जे बोलायचो त्या बोलण्यामध्ये त्यांचा जो एक विचार होता आणि त्या विचाराच्या बुडाशी स्वामीजी आणि त्यांचं कार्य ह्याच्यावर आपल्या सर्वांची अढळ निष्ठा कशी असायला पाहिजे ह्याबद्दलचं त्यांचं जे सांगणं होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या एक प्रकारे चकित करणाऱ्या होत्याच, पण त्याचबरोबर मनातला हा जो भाव आहे की कालांतराने मकरंदकडेच संप्रदायाचे अधिकार येतील तोही अधिकाधिक पक्का होत होता. सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवणं आणि त्यांना बरोबर घेऊन जाणं अशी जी एक संघभावना निर्माण करण्याचे जे त्यांचं जे कसब होतं आणि त्याच्यासाठी खूप धडपड सुद्धा करायचे, तर ते सगळं डोळ्यासमोर होतं. आणि म्हणजे मी आता जे सांगतोय ते असं समजा की त्यावेळेला आम्ही असलेले सगळेच, म्हणजे वीणा जयू ताराताई सगळेच किंवा पंकज सुनील आम्ही जी सगळी तिथे येणारे साधक गिरीश सकट गोळेकाकांसकट सगळ्यांचंच प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये आहे असा भाव होता.
बरोबर आहे, मिलिंदने सांगितलं. म्हणजे जयूताईला प्रश्न विचारण्याच्या आधी मी एक छोटा प्रसंग सांगतो की मकरंची आपल्या सद्गुरूंशी कशी वैचारिक एकरूपता होती. स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांच्या लग्नाला 50 वर्ष झाली म्हणून एक छोटा असा एक कार्यक्रम होता, काही मुलं मुली आणि स्वामीजी सरलाताई. तर भगिनी वर्गातर्फे सुरुवातीला वीणा हो आपल्या जयूची मोठी बहीण, फारच चांगलं ती बोलायची लिहायची, तर तिने एक मनोगत व्यक्त केलं
जयूची धाकटी बहीण असून.
आणि त्याच्यानंतर मकरंदनाथांनी एक मनोगत व्यक्त केला, दोन मनोगत, एक भगिनी वर्गातर्फे आणि मुलांतर्फे. आणि मग स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. स्वामीजींचं जे पहिलं वाक्य होतं ते असं होतं की आज मी जे बोलायचं ठरवलंय ते सगळा मकरंद बोलला. म्हणजे कशी वैचारिक एकरूपता असते जयू, नाही का? आणि तुझं सुद्धा म्हणजे गुरुबंधू ते स्वामीभक्त हा प्रवास मी बघितलाय. केंद्रासाठी तू खूप झिजलेली आहे, आता सुद्धा खूप कामात तुझा सहभाग आहे. तुझे वीणाचे स्वामी मकरंदनाथांबरोबर खूप अतूट प्रेमाचे असे संबंध होते, त्याबद्दल काही सांगशील का थोडक्यात?
हो सांगते ना, मला खूप आवडेल ते सांगायला.
आम्हाला ऐकायला आवडेल,
कारण जेव्हा प्रवचन सत्यसाई निलयमध्ये सुरू झाली 80 साली तर त्यावेळेला आमचं घर अगदी जवळ होतं आणि तिथे पुस्तक विक्री पण असायची सत्यसाई निलयमध्ये. तर पुढे पुढे असं झालं की दर प्रवचनाच्या वेळेला किंवा कार्यक्रमाच्या वेळेला तिथनं केंद्रातून किंवा इकडून केंद्र असं नव्हतंच नाना घेऊन येणार पुस्तकं असं करण्यापेक्षा आपण जयवीणांच्या इथेच ठेवूया पुस्तकं असं म्हणून मग पुस्तक विक्री आमच्या इथे सुरू, म्हणजे पुस्तकं आमच्या इथे होती
आणि मग घरी ठेवली जायची
आणि कार्यक्रमाला घेऊन जात असत परत आणून ठेवत असत. तर सगळ्या मुलांचा राबता आपोआप आमच्या घरी सुरू झाला, म्हणजे आम्हाला भाऊ नव्हता पण तरीही स्वामीजींच खरंच खूप प्रेम आमच्या सगळ्या कुटुंबावर आहे. आणि मकरन मिलिन पंकजदादा हे सगळेजण आमच्या घरी, नाना हे सगळे अगदी भावासारखेच आमच्या घरी येत असत. आणि जेव्हा स्वामीजींनी हे अधिकार दिले आमच्या सगळं कुटुंबच स्वामीजींवरती प्रेम करत होतं, मकरनाथांवरही आणि माधुनाथांवरही. तर ज्यावेळेला हे अधिकार दिले त्यावेळेला असं वाटलं की आपला भाऊ, आपण इतके वर्ष त्याला राखी बांधतो औक्षण करतो ह्याच्या भाऊबीजेचं, अशा आपल्या भावाला स्वामीजींनी आज एवढे मोठे अधिकार दिले, म्हणजे हळूहळू प्रवचनातनं हे कळत होतं की उत्तराधिकार किंवा संप्रदाय सोपवणं म्हणजे काय आहे, पण त्याचबरोबर ही एक मोठी जबाबदारी पण असते संप्रदाय चालवणं ही. सगळ्या साधकांचा विचार, त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा विचार आणि कार्य वाढवणं एकीकडे, एकीकडे अनुग्रहित वाढत असतात, तर त्यांची सगळी जबाबदारी त्या व्यक्तीवर येत असते. स्वामी माधवनाथांनाही बघत होतो, पण त्यांनी शून्यातनं निर्माण केलेलं कार्य आणि वयाच्या खूप उशिरा त्यांना हे सगळं, म्हणजे आपण भेटलो तर मकरंदनाथांचं मात्र
उलट,
हा खूप लवकर त्यांना अधिकार मिळाले हे. आणि त्यानंतर त्यांनी जे हे काम केलं, म्हणजे त्यासाठी त्यांनी नोकरी पण सोडून दिली, नंतर वाटतं इतकं हे सोपं नाहीये, सोप्या नाहीये त्या गोष्टी,
पण केंद्राच्या कामासाठी झोकून दिलं, स्वामीजींच्या इच्छेसाठी,
अगदी अगदी
स्वामी कार्यासाठी
हो. आणि त्या याच्यामध्ये असं वाटलं की यांनी केवढं मोठं काम केलेलं आहे, म्हणजे स्वामीजी तर बघतायतच आणि स्वामीजींनाही खूप आनंद होत असणार हे सगळं बघून.
आपल्यालाही
इतका आनंद होतो हे काम बघताना, मला तर म्हणजे अगदी भरून येतं, म्हणजे कित्येक वेळेला असं हे सगळं बघून की सगळी ही तरुण मुलं येणारी, त्याच्यासाठी स्वामीजींनी ज्या सोयी केल्या की नोकरीमुळे काही काही जणांना आता जी परिस्थिती बदललेली आहे त्या ह्याच्यामध्ये मुलांना येता येत नाही, म्हणजे यायची इच्छा असली अगदी सहवास मिळावा सद्गुरूंचा म्हणून तरी सुद्धा येता येत नाही, पण निदान प्रवचन ऐकू शकतील या ह्याच्याकरता त्यांनी ज्या सोयी करून घेतल्या, नवीन टेक्नॉलॉजी सगळी त्यांनी आपल्या केंद्राच्या कामांमध्ये आणली, नंतर ऑडिओ ब्रॉडकास्टिंग किंवा आता तर व्हिडिओ, म्हणजे आता तर दिसतात पण स्वामीजी सगळ्यांना, तर हे जे काही त्यांनी केलं ना खरोखरीच याला तोड नाही, म्हणजे जगात तोड नसावी असं वाटतं.
अतिशय अचूक आणि परफेक्ट ठरलंय सगळं
आणि फार सुंदर, त्यामुळे इतका अभिमान वाटतो आपला भाऊ पण आपले आणि स्वामीजी पण या दोन्ही यांनी अतिशय अभिमान वाटतो या सगळ्याचा. आणि असंच हे कार्य हजारो वर्ष मी म्हणून चालू नव्हते, चालू राहीलच.
छान सांगितलं जयते स्वामी मकरंदनाथ सद्गुरू म्हणून कार्य करायला लागले. आता जयू म्हणाले की सद्गुरू म्हणून कार्य करणं किती अवघड आहे, हे खरंच आहे, सद्गुरू म्हणून कार्य करणं अवघडच आहे, पण मी असं म्हणेन की गुरु पत्नी म्हणून साथ देणं हे त्याहून अवघड आहे. ते काम पूजनीय मधुरा त्यांनी अगदी सहज करून दाखवला. मी एक छोटा प्रसंग सांगतो. एकदा एक अशीच मजा सुट्टी होती म्हणून मी त्यांच्या घरी आलो, 11:30 सुमार होता. मधुरा त्यांची काय निष्ठा, काय भावाने ते हे करतात. आता ज्याला आपण मंदारची खोली म्हणून होती, तर स्वामीजी बसले होते आणि काही लिहित होते, समोर ते झाड आहे त्याच्यामुळे त्यांनी ट्यूबलाईट लावली होती. आणि मी आलो बाहेर, ते बाहेर आले, थोडं बोलणं वाढायला लागलं. मधुराताई तिथं आल्या. आपण या इथल्या केंद्रात प्रवचनात संत कबीरांच्या पत्नीचा उल्लेख असा ऐकत असतो, कंदील घेऊन त्या आल्या. मधुराताईंनी प्रश्न विचारला की ट्यूबलाईट बंद करू का. वास्तविक त्या जाऊ शकल्या असत्या, बंद करू शकल्या असत्या, पण छोट्या गोष्टीतून सुद्धा किती त्यांचा भाव होता. स्वामी सांगतील तेच, तसंच त्यांचं जीवन. गोळे काका, तुम्हाला शेवटचा प्रश्न मी विचारतो. स्वामी माधवनाथ ज्या निष्ठेने, ज्या प्रेरणेने हे काम करत होते, त्याच निष्ठेने, त्याच प्रेरणेने आज स्वामीजी काम करत आहेत. म्हणजे त्यांनी जसं सांप्रदायिक कार्याला सुरुवात केली त्याबरोबरीने पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर भूगाव साधकाश्रम त्यांनी पूर्णत्वाला नेला, कारण ती त्यांच्या सद्गुरूंची इच्छा होती. आज स्वामी मकरंदनाथ जे कार्य करत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, थोडक्यात सांगा.
मोठे स्वामी गेल्यावर ह्या कार्याचा जो प्रचार आणि प्रसार स्वामी मकरंदनाथाने केला ते पाहून खूप खूप समाधान होतं. हे वैभव पाहायला मोठे स्वामी सगुण रूपात हवे होते असं मला नेहमी वाटतं,
आपल्या प्रत्येकालाच वाटतं.
त्यांना खूप आनंद झाला असता. स्वामी मकरंदनाथाने मोठे स्वामी गेल्यावर प्रथम भूगावच्या साधकाश्रमाची उभारणी केली. आज 20 वर्ष स्वामी साधना शिबिरं घेत आहेत. वर्षाला अंदाजे 15 ते 16 शिबिरे होतात. प्रत्येक शिबिरामध्ये 40 साधक साधारणपणे असतात. आज किती मोठ्या संख्येने साधक वर्ग तयार होतो ते पहा. आठवड्यात एक सोमवार सोडला तर रोज प्रवचन, सत्संग, भेटीगाठी इत्यादी कार्यक्रम सतत चालू असतात. शिवाय पुण्याच्या अनेक भागातून तसेच पुण्याबाहेरही स्वामी मकरंदनाथ सोहम साधना शिबिरे घेत होते. फार मोठ्या संख्येने साधक वर्ग या कार्यात भाग घेत आहे. विशेषतः तरुण मंडळी या कार्याकडे जास्त आकर्षित झालेली दिसतात. नवीन आधुनिक साधनाचा उपयोग करून साधनेतील संवेग वाढवण्याचा साधक प्रयत्न करीत आहेत. तसेच परदेशातही स्वामीजींच्या प्रेरणेने तेथील तरुण वर्ग साधना शिबिरे घेत आहेत. लहान वयात त्यांच्यावर ही जी जबाबदारी आली ती त्यांनी अत्यंत समर्थपणे पेललेली आहे. त्यांचा अभ्यास, त्यांचे सखोल चिंतन आणि आपल्याला होत असलेले मार्गदर्शन हे सर्व पाहून मन थक्क होते. मोठ्या स्वामींचे जे स्वप्न होते की समाजातील 5% लोकांपर्यंत हा परमार्थाचा बोध जायला हवा, हे काम निश्चित आता होणार आहे. मला तू वैयक्तिक विचारशील तर स्वामींनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. मोठे स्वामी एकदा राधिकेला म्हणाले होते, मला जसा बापू तसे गोळे काका. मोठ्या स्वामींनी जसं आमच्या कुटुंबावर प्रेम केलं तेच प्रेम स्वामी मकरंदनाथांच्याकडून आमच्या सर्व कुटुंबाला मिळत आहे. ते मला अगदी सख्ख्या भावासारखे आहेत. आमच्या सर्व कुटुंबाच्या निष्ठा, प्रेम स्वामी मकरंदनाथांच्या चरणी आहेत. ते आम्हाला मोठ्या स्वामीच्या ठिकाणी आहेत.
तुमच्या हृदयातही त्यांच्यासाठी एक वेगळं स्थान. पण जयताई, हाच प्रश्न मी तुला विचारतो की स्वामी मकरंदनाथ सद्गुरू म्हणून जे कार्य करत आहेत या कार्याबद्दल तुला काय वाटतं?
खरोखरीच या कामामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने झोकून दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला मोठा कार्यक्रम असतो त्यावेळेला ते असं म्हणजे हा त्यांचा भाव आहे की संप्रदाय हे सगळं काम करत असतो, म्हणजे निमित्त मी आहे पण सगळं काम पूर्वसुरीच करून घेत आहेत माझ्याकडनं. आणि हे करत असताना म्हणजे त्यांना अजिबात अभिमान नाही, त्या अहंकार नाहीये त्या गोष्टीचा. अभिमान नक्की आहे कामाचा, कारण अभिमान आणि अहंकार हे दोन्ही वेगळं वेगळं आहे. अभिमान गर्व असायलाच पाहिजे आपल्या कामाचा. स्वामीजी म्हणायचे तुम्ही ध्या, मोठे स्वामीजी माधवनाथ, की तुम्ही ध्यान करता प्रवचनाला जाता तर तुम्ही अभिमानाने सांगा लोकांना की मी जातो प्रवचनाला, मी करतो हे, म्हणजे मला आवडतं हे करायला, हे अभिमानाने सांगा. तर स्वामीजींच्या बाबतीत मला तेच वाटतं की मकरंदनाथांच्या बाबतीत की त्यांनी झोकून दिलं आणि त्यांनी इतकं उत्तम प्रकारे हे काम सांभाळलेलं आहे. त्यांनी अक्षरशः म्हणजे स्वतःचं देह झिजवलाय त्या कामासाठी असं वाटतं. आणि म्हणजे त्याला तोडच नाही कुठे. स्वामीजींनाही हेच अपेक्षित होतं आणि स्वामी मकरंदनाथ ते करतायतच. त्यांनी कुटुंबाच्या याची सुद्धा काही पर्वा केली नाही. म्हणजे त्यांनी जेव्हा बँकेमध्ये भेटायला जायचे लोक, कारण स्वामीजी तिथे अव्हेलेबल असायचे, माझ्या घरापाशीच बँकेत ते होते, तर त्यावेळेला कोणी भेटायला यायचं साधनेतलं काही विचारायला, तर स्वामीजींना मग पुढे असं वाटायला लागलं लोक, त्यांना बँकेत कधीच कोणी काही म्हणलं नाही पण तरी त्यांना असं वाटायचं की हे नाही, हे बरोबर नाहीये, म्हणून त्यांनी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. आणि त्यांनी पूर्ण वेळ साधकांसाठी द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूपच म्हणजे त्यामुळे त्यावेळेला मुलं लहान होती. जेव्हा संप्रदाय स्वामीजींनी सोपवला त्यावेळेला हे लोक मुलं किती लहान होती,
तेव्हा स्वामीजींचं वय 35 आणि जेव्हा कार्य करायला सुरुवात केली तेव्हा 39 होत. तू म्हणते ते बरोबर आहे, अगदी तरुण वयातच त्यांनी.
हा, आणि स्वामीजींना आम्ही असं म्हणलं होतं की आता आम्ही यांना सद्गुरू म्हणूनच एक, तर स्वामीजी म्हणाले की नाही नाही अजून 10 वर्ष मी आहे, 10 कदाचित 4 वर्ष सुद्धा असेन मी, पण तुम्ही त्याच्यानंतर त्यांना सद्गुरू म्हणून दोघांना हे करायला सुरुवात करा असं ते म्हणाले होते. आणि हा भाव आपोआपच म्हणजे इथे काही वेगळं करायची गरज नाही भासली की मुद्दामून सद्गुरु म्हणून आपल्या मनावरती अगदी ते ठसवणं आणि मग सद्गुरु मानणं असं नाही
तर
अगदी नैसर्गिकपणे झालं आणि स्वामीजींच्या कार्यात जेवढी काय खारीची सेवा करता येईल तेवढी करायचा प्रयत्न करतो. स्वामीजींचं काम खूपच मोठं आहे याच्यामध्ये आपलं काय म्हणजे खारीसारखाच वाटा आहे बाकी काही मला म्हणता येत नाही.
मिलिंद दादा या दोघांना मी असा प्रश्न विचारला की स्वामीजी सद्गुरु मकरनाथ जे कार्य करत आहेत त्याबद्दल काय वाटतं पण तुम्हाला तो प्रश्न विचारणार नाही तुम्हाला वेगळा प्रश्न विचारतो. माझ्या प्रश्नाचं स्वरूप असं आहे की स्वामी मकरंदनाथांचा खूप जवळचा सहवास तुम्हाला मिळाला आहे तुमच्या दोघांतले संबंध सुद्धा फार वेगळे आहेत खूप प्रेमाचं खूप जवळी म्हणजे मी असं ऐकून आहे पूर्वी तर तुम्ही एकमेकांच्या घरी सारखे जायचा आणि गेली 8-10 वर्ष तर काय मग विचारायलाच नको. आपला तरुण वयातला सहकारी जवळचा मित्र गुरु बंधू ते सद्गुरू अशा वेगवेगळ्या नात्यातल्या छटांबद्दल तू काही सांगशील का?
खरंच फार सखोल आणि सुंदर प्रश्न आहे फक्त मी आज तुझ्या प्रश्नाला न्याय देऊ शकेन असं मला
वेळ नाही
कारण आपल्याला आता 15 मिनिटं आहेत आणि यांना काही आता प्रश्न विचारायचे नसतील तुला तर
एक प्रश्न तुला विचार पण मी राखून ठेवलाय तो आधी या प्रश्नाचं तुम्ही आधी या प्रश्नाचं उत्तर द्या.
स्वामी माधवनाथ जेव्हा माझ्या जीवनात आले तर योगायोगाची गोष्ट अशी की मकरंदनाथ तेव्हाच माझ्या जीवनात आले आणि त्या गोष्टीला आता जवळजवळ 40 वर्ष होतील काही महिन्यातच तर काही वर्षातच आणि स्वामीजींबरोबरचं त्यावेळचं नातं स्वामी माधवनाथांबरोबरचं आणि स्वामी मकरंदनाथांबरोबरचं त्यावेळचं नातं तर ह्याला वेगळे वेगळे पदर असणं स्वाभाविकच होतं. स्वामीजींकडे सद्गुरू म्हणून बघायला सुरुवात केली आल्यानंतर काही महिन्यांमध्ये आणि ते तसंच होत गेलं आणि नंतर स्वामीजी हे आपले पिता आहेत आणि मातासुद्धा आहेत किंवा आपल्याला जे आपल्यासाठी जे सगळ्यात आदरणीय नातं असतं ते स्वामीजी आहेत असं आणि त्याच्याही पलीकडे काहीतरी आहेत असं मनात भाव निर्माण झाले आणि ते अधिकाधिक गहिरे होत गेले. स्वामीजींबरोबर खूप जास्त असं बोलता आलं असं नाही परंतु स्वामीजी जो संवाद साधत होते त्यांच्या प्रवचनांच्या सत्संगांच्या माध्यमातून किंवा कधी कधी बैठकीला बोलवायचे त्याच्या माध्यमातून तर त्याच्यातून स्वामीजींचं अंतरंग खूप उलगडत गेलं. स्वामीजींच्या प्रेमाची काय जातकुळी होती स्वामीजींच्या बोधाची काय खोली होती याचा पूर्ण अंदाज अजूनही नाही आला अगदी प्रांजळपणे सांगतो परंतु लक्षात यायला लागलं त्याची झलक प्राप्त व्हायला लागली आणि त्या पार्श्वभूमीवर मकरंद बरोबरचं नातं हे मित्रत्वाचं असं प्रस्थापित झालं. त्याच्यामध्ये जो एक स्वाभाविक मित्रता मैत्र हा जो गुणधर्म आहे त्यामुळे त्याचं सगळ्यांशीच मित्रत्वाचं नातं त्यावेळेपासून निर्माण झालं आणि त्यांच्या मित्रत्वाची एक वैशिष्ट्य मित्रत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगतो की त्यांचं मित्रत्व हे कधीच वरवरचं राहू शकत नाही फॉर्मॅलिटी म्हणून त्यांची ओळख होत नाही. अगदी सोपं उदाहरण म्हणजे इथे जसे राहायला आलो आपण आम्ही सगळे गणेशपुरममध्ये तर गणेशपुरमच्या आसपासचे जे राहणारे आधीपासूनचे रहिवासी आहेत तर त्यातल्या काही लोकांबरोबर त्यांची पहिल्यांदा ओळख झाली तोंड ओळख आणि मग नंतर त्यांच्याशी खूप चांगली मैत्री झाली. ज्या व्यक्तीबरोबर संबंध येतो तर ते वरच्या स्तरावरून ती मैत्री अधिक
अधिक दृढ व्हावी, त्याच्यात अधिक अंतरंगता यावी असं त्यांचा प्रत्येक व्यक्तीबरोबर एक स्वाभाविक बसणारा स्वभाव आहे. मला खूप आश्चर्य वाटतं. व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण इतक्या फॉर्मॅलिटीज मानत असतो, आपण इतक्या औपचारिकता मानत असतो, पण त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असं त्यांच्या मित्रतेचं आहे. मग त्यांची मित्रता अगदी घरात मंदारशी किंवा केदारशी असू दे किंवा राधा आणि रमाशी असू दे, पण त्या मित्रतेचे पदर कायम असे आत 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 उलगडत जाणारे असे असतात आणि आपल्यातल्या प्रत्येकाला याचा अनुभव असेल. तशा पद्धतीने आमची मैत्री सुद्धा खूप अधिकाधिक प्रगल्भ होत गेली. प्रगल्भ होत गेली याच्यामध्ये आमची म्हणल्यावर माझं बरंच त्याच्यामध्ये श्रेय आहे असं वाटण्याची शक्यता आहे, पण माझं श्रेय त्याच्यामध्ये नाहीच असं म्हटलं तरी चालेल. त्यांच्या स्वभावात जे दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श करणं हा जे आहे त्याचा अनुभव आपल्यातल्या प्रत्येकाला आहे. आणि कदाचित स्वामीजींनी त्यांच्यावर ही जी जबाबदारी टाकली तर ती जबाबदारी टाकण्यामागचं हे एक प्रमुख कारण असू शकेल. कारण स्वामी असेच होते. स्वामीजी कधीच वरवरच्या गोष्टी बोलत नव्हते. स्वामीजींना काही तू कुठे राहतो तुला किती पैसे मिळतात कधी आयुष्यात त्यांना त्याच्याबद्दल काही नव्हतं. त्यांनी ते सगळं झुगारून टाकलं होतं आणि ते फक्त प्रेम करायचे. आणि तसंच मकरंदनाथांचं सुद्धा झालं. केंद्रात नाना प्रकारच्या व्यक्ती तेव्हा येत होत्या. काही खूप वरच्या स्तरात श्रीमंत म्हणजे सामाजिकदृष्ट्या अत्यंत सुस्थितीत अशी मंडळी सुद्धा होती. माझ्यासारखी सुद्धा डगमगात जीवन जगणारी लोक होती. असे सगळेच होते, पण ह्या प्रत्येकाशी त्यांचा संबंध जो होता तो खूप आत आत हार्दिकतेमध्ये उतरत होता. स्वामीजींना हे हवं होतं. स्वामीजींना खूप मोठी संख्या नको होती. स्वामीजींना प्रत्येक हृदय जोडलं जाईल अशा प्रकारचा कोणीतरी एक हवा होता उत्तराधिकारी, की जो हे काम पुढे घेऊन जाईल स्वामीजींचं. मला हा प्रवास अगदी स्पष्टपणे दिसतो. मी ह्याच्या अनेक छटा सुद्धा सांगू शकेन, पण आत्ता तसा आपल्याला वेळ होणार नाही. पण जसं जसं की त्यांच्या सहवासात राहत गेलो तसं तसं माझ्या लक्षात आलं की ही व्यक्ती विलक्षण प्रामाणिक आहे. आपल्या प्रत्येक भावनेशी ही व्यक्ती प्रामाणिक आहे. जी भावना असेल ती एखाद्या व्यक्तीबरोबरचे जे संबंध असतात त्यात सुद्धा प्रामाणिकता असते. आणि केंद्राची जेव्हा धोरण ठरवायचा प्रश्न असतो तेव्हा सुद्धा प्रामाणिक असतं. इथे बसून जेव्हा जेव्हा ते बोलतात तेव्हा ते जे बोलतात तर ते बोलणं हे त्यांच्या जीवनाच्या प्रयोगशाळेत निश्चित झालेलं बोलणं असतं. परवाच गोळेकाका म्हणत होते की मी त्यांचे जुने सत्संग ऐकतोय, आत्ताचे सत्संग ऐकतोय, तर मला आश्चर्याचा धक्का बसतो की हा त्यांनी अभ्यास कसा केला असेल. तर हा अभ्यास हा त्यांच्या आत चालणारी आत असलेली जी एक विलक्षण प्रामाणिकता आहे त्या प्रामाणिकतेचा परिपाक आहे. प्रत्येक भावनेशी प्रामाणिक राहणं, प्रत्येक प्रेमाच्या नात्याशी प्रामाणिक राहणं हा एक दुसरा असा भाग आहे त्यांच्या जीवनाचा की ज्याचं स्वामींना विलक्षण आकर्षण वाटलेलं होतं. स्वामीजी त्याच्यावर भाळले होते आणि त्यांना निश्चित पुढे काय काम करायचं ह्याचा स्वामीजींपुढे एक पट तयार असणार. स्वामीजींनी तो कसा बोलून दाखवला नाही, तशा पद्धतीने बोलून दाखवला नाही, परंतु त्या पटामध्ये जर का रंग भरायचे असतील तर ते योग्य रंग भरणारा चित्रकार कोण असेल याचा स्वामीजी शोध घेत होते. आणि तो त्यांना मकरंदाच्या ठिकाणी, कारण स्वामीजी हे फार चांगला शब्द नाही पण मला दुसरा पटकन आठवत नाही, बघ खमके होते ते. जितके गोड होते, जितके प्रेमाचा महासागर होते तितकेच ते पक्के सुद्धा होते. ते त्यांनी असं नका समजू की मकरंदनाथांना एकदम सगळे साधक सोडून त्यांना अनुग्रहाचे किंवा माधवानंदांना दिले असं नाहीये. स्वामीजींचा हा शोध मला असं वाटतं की 77-78 सालापासून इतिहास बघितला तर असा चालू होता. कारण सद्गुरू म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी होती आणि सद्गुरूंचं काम ट्रायल आणि एरर असं असतं. सद्गुरू प्रयत्न करत राहतात, फासे फेकत राहतात. जे फासे योग्य पडतील ते फासे त्यांचे असतात, बाकीचे फासे निसटून जातात. आणि ही अव्याहत प्रक्रिया चालू असते.
आणि तसं त्यांचं मकरंदनाथांच्या बाबतीत घडलं की त्यांचा जो शोध होता तो त्यांच्या ठिकाणी येऊन स्थिरावला आणि मग त्यांनी जे निष्कर्ष मनात काढलेले असतील आता हे सगळं माझं विश्लेषण आहे. पण मला असं दिसतं की एकूण जे त्यावेळचे जे प्रसंग त्यावेळचं जे वातावरण आहे त्यावेळचे त्यांच्यामधले जे संवाद आहेत इतर साधकांबरोबरचे संवाद आहेत माझ्याबरोबरचे जे संवाद आहेत त्याच्यावरनं मी असं सांगू शकतो की स्वामीजींचा तो शोध तिथे निश्चित झाला. कारण स्वामीजींना दोन गोष्टींची अपेक्षा होती मकरंदनाथांकडून. एक म्हणजे हे जे स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि स्वामी असतानाच जे श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ म्हणजे आता आपण जिथे बसलेले आहोत ते त्यांची स्थापना झालेली होती. तर ह्या दोन्हीही संस्था एका विशिष्ट दृष्टिकोनातून पुढे जाव्यात एका विशिष्ट कार्यदृष्टीतून पुढे जाव्यात हा एक भाग होता. तो अत्यंत अवघड भाग आहे. त्याच्यामध्ये फक्त आध्यात्मिक प्रबोधन असा भाग राहत नाही तर त्याच्यामध्ये उत्तम प्रशासन हा सुद्धा एक भाग राहतो. तर ह्या दोन्हींचा समन्वय त्याच्यामध्ये साधला पाहिजे हा कार्याचा भाग झाला. आणि दुसरा भाग असा होता की स्वामीजींना संप्रदाय पुढे घेऊन जायचा होता संप्रदाय सातत्य राखायचं होतं आणि संप्रदाय सातत्याच्या बाबतीत स्वामीजी अतिशय स्पष्ट होते. आणि संप्रदाय सातत्याची त्यांना एक प्रकारे मी असं म्हणेन की काळजी लागून राहिलेली होती. कारण प्रत्येक वेळेला एक सद्गुरू काळाच्या पडद्याआड गेले की त्याच्यानंतर अनेक प्रवाद निर्माण होतात. आपण हा पाहिलेला आहे इतिहास हे खूप जुना आहे. आणि ते स्वामीजींना नको होतं. स्वामीजींना ते जसा सांगत होते तसाच परमार्थ सांगणारे उत्तराधिकारी निर्माण करायचे होते. त्याच्यामध्ये कानामात्रेचा बदल न होता आपण स्वामी मकरंदनाथांनी 35 वर्षापूर्वी ध्यानावर जे बोललेलं असेल ते जर का आपल्याकडे असेल तर ते ऐका आणि आज कालच्या सत्संगामध्ये स्वामीजी जे ध्यानाबद्दल बोलले असतील ते ऐका. फरक होऊ शकत नाही. कारण जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इतकी त्यांच्या हृदयावर कोरली गेलेली आहे आणि तिचा सातत्याने अभ्यास झालाय. त्यांचे ध्यानाचा कालावधी काढला तर 10-15 हजार तासांहून अधिक गेलेला आहे तो असं मी आपल्याला निश्चित सांगेन. मी एक थोडासा विषय बदलून सांगतो का
वेगळाच प्रश्न मला विचारासाठी 2 मिनिटं
राहू मग तो विचार म्हणजे मी माझ्या ह्या उत्तरात सांगतो.
मिलिंदजी आता जसं म्हटलं की कोणतीही गोष्ट असा साधेतल्या साधी गोष्ट सुद्धा स्वामीजी खूप प्रामाणिकपणाने करतात. अगदी अलीकडचा एक छोटा प्रसंग स्वामीजींची जी नात आहे राधा ती काय म्हणा ती अशी खेळत होती आणि खेळता खेळता ती म्हणली आपण ध्यानाला बसू. तिने सांगितलं स्वामींना ध्यानाला बसा. मी पण होतो मलाही म्हणाले तूही ध्यानाला बस. मी काय केलं माझ्या मनात अशी उत्सुकता एकदा स्वामीजींकडे बघावं एकदा तिच्या म्हणजे तिने कसे डोळे मिटले तिच्याकडे बघितलं तर ती अशी डोळे मिटून बसलेली होती. मग म्हटलं स्वामीजींकडे बघावं तर स्वामीजी श्रद्धेने बसले होते. म्हणजे एक छोटी 1.5-2 वर्षाची मुलगी सांगते पण ते बसले होते. म्हणजे प्रत्येक गोष्ट ते खूप प्रामाणिकपणाने करतात. मिलिंदजी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मी असा विचारतो की आपण नेहमी ऐकतो की सांप्रदायिक शुद्धता संप्रदाय शुद्ध राखण्यासाठी त्यांचा कटाक्ष याबद्दल तुम्हाला काय वाटतं सांगावं.
मी आता जो विषय सांगत होतो त्यालाच जोडून हा घेतो. मी एक पुस्तक वाचलं होतं तो एक अमेरिकन स्तंभलेखक आहे त्यांनी त्याचं नाव आहे आउटलायर त्या पुस्तकाचं नाव मालकम ग्लॅडवेल असं होतो. तर त्यांनी असं म्हटलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा एखादं अंतिम प्रावीण्य त्या व्यक्तीला साध्य होतं तेव्हा असं निश्चित आपण लक्षात घ्या की त्यांनी कमीत कमी 10,000 तास त्या कामामध्ये घातलेत. कमीत कमी 10,000 तास. मी सहज हिशोब करत होतो की मकरंदनाथ किती तास ध्यानाला बसलेले असतील तर त्यांचा ध्यानाला बसायचा जो कालावखंड आहे तो 10,000 तास ओलांडून गेलाय. त्यांनी परमार्थात पारमार्थिक विचारात किंवा पारमार्थिक चिंतनात किंवा सद्गुरूंच्या स्मरणात किती कालावधी घालवलाय असा जर का हिशोब लावायचा प्रयत्न केला तर तो हिशोब लावता येणार नाही. परंतु तो तर कितीतरी तास 10,000च्या पलीकडे ओलांडून गेलेला आहे. हे सगळं मी ह्यासाठी सांगतोय की त्याशिवाय अस्सल संतत्व उघड होत नाही प्रकट होत नाही. स्वामी माधवनाथांकडे अचानक एखादी लाट उसळावी तशी लोक का बरं यायला लागली 1977-78 सालानंतर. ते तर 58 सालापासून प्रवचन करत होते. त्याचं कारण असं की ती अस्सलता त्यांच्यामध्ये आली. जसंच्या तसं जे माऊलींना अभिप्रेत असतं, जे समर्थांना अभिप्रेत असतं, ते तसं जीवन जेव्हा उतरायला लागतं तेव्हा आपोआप त्याचं बाहेर प्रकटीक, त्याची अभिव्यक्ती बाहेर व्हायला लागते. त्यामुळे त्यांचं ध्यानाबद्दलचं तू आता म्हटलास की संप्रदायाचं कार्य, तर संप्रदाय याच्याबद्दल जसं स्वामीजींचं, स्वामीजी हळवे होते संप्रदायाच्या बाबतीत, हा शब्द जास्त छान आहे, संप्रदायाच्या कार्याच्या बाबतीत. तर तसंच संप्रदाय शुद्धतेच्या बाबतीत मकरंदनाथ सुद्धा अत्यंत हळवे आहेत. संप्रदायाच्या साधनेशी केलेल्या कुठल्याही प्रकारची तडजोड त्यांना अमान्य आहे. संप्रदायाचा कुठल्याही प्रकारे झालेला अवमान, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष, लिखित किंवा बोलण्यातून, हा त्यांना अमान्य आहे. त्याचं कारण असं की हा संप्रदाय हा कालाच्या कसोटीवर उतरलेला संप्रदाय आहे. ही साधना काळाच्या कसोटीवर उतरली. कितीतरी असंख्य साधकांचे सिद्ध या साधनेनी झालेले आहेत आणि स्वतः त्यांच्या अंतःकरणात तो उतरलेला आहे. असं असल्यामुळे त्यांनी संप्रदायाचं कार्य हा एक अत्यंत वेगळा असा त्यांच्या जीवनाचा कप्पा म्हणून बघितला, जे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अंग म्हणून बघितलं. आणि ह्या दोन गोष्टी म्हणजे मगाशी सांगितलेलं आपल्या केंद्राचं कार्य आणि आता त्याचबरोबर ते करत असलेलं संप्रदायाचं कार्य, तर ह्या दोन तसं म्हणलं तर फार कठीण जबाबदाऱ्या आहेत. एक एक जबाबदारीच घेतली खूप कठीण आहे आणि त्या दोन्हीही जबाबदाऱ्या ते खूप प्रयत्न, खूप कष्टपूर्वक पद्धतीने सांभाळतात आणि त्या दोघांची गफलत होऊ देत नाहीत. हे खूप महत्वाचं असतं. ह्याच्याबद्दल मी दोन मिनिटात सांगतो. संप्रदायाचं काम असतं हे त्या सद्गुरूंच्या कार्यक्षेत्रात असतं, त्याच्याशी कोणाचाच संबंध नाही, माझा नाही, ह्याचा नाही, कोणाचाच नाही. आणि ते त्यांनी पथ्य म्हणून पाळलेलं आहे. संप्रदायाच्या कार्यामध्ये त्यांना मी तर कधीच काही सांगू शकत नाही, कुणीच नाही सांगू शकत, पण कुणी सांगू पण नाहीये. अशा प्रकारे काही जणांनी जेव्हा जेव्हा प्रयत्न केले तेव्हा अतिशय निर्भीडतेने त्यांनी त्या व्यक्तींना सांगितलेलं आहे की संप्रदायाचं काय करायचं हे मी, कारण स्वामींनी मला सांगितलंय ना, तर आता मी ते करणार आहे. ही निर्भीडता सुद्धा खूप आवश्यक असते जर का संप्रदाय चालवायचा असेल तर. आणि स्वामी माधवनाथांनी ही निर्भीडता ठेवलेली मी पाहिलेली आहे आणि तशीच निर्भीडता मकरंदनाथांची सुद्धा आहे की त्याबाबतीत ते तडजोड नाही. आणि जेव्हा आपल्या संस्थेच्या कार्याचा जेव्हा भाग येतो तेव्हा ते जास्तीत जास्त सामूहिक मताला किंमत देत राहतात. कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंग हा जो प्रकार आहे, तर ही सामूहिक निर्णय प्रक्रियेवर त्यांचा जास्तीत जास्त विश्वास असतो. हा भाग मला खूप वेगळा वाटतो, म्हणजे जवळून पाहताना हा भाग मला खूप विलक्षण वाटतो की एकच व्यक्ती ह्या दोन वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत, त्या एकमेकांना चिकटून घासून जातात. ही जरी गोष्ट खरी असली तरी ह्या भिन्न जबाबदाऱ्या आहेत आणि ह्या दोन्हीही जबाबदाऱ्या त्या अतिशय कसबानी, अतिशय कौशल्यानी अशा पार पाडत असतात. जेव्हा केंद्राचं काम असेल, जेव्हा संस्थेचं काम असेल, तर त्या संस्थेच्या कामामध्ये यातला प्रत्येक घटक त्याला ते मतप्रदर्शनाचा अधिकार देतात, त्याला ती मुभा देतात, प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला ते स्वातंत्र्य देतात. हे मला खूप खूप आकर्षित करणारा असा त्यांच्या व्यक्तिमत्वातला भाग आहे. आणि जेव्हा संप्रदायाचं काम असतं तेव्हा संप्रदाय म्हणजे संप्रदाय असतो त्यांच्यासाठी. आणि हा संप्रदाय जो चालला त्याचं कारण सगळ्या पूर्वसुरींनी हेच उचलून धरलं म्हणून, अन्यथा हा संप्रदाय असाच विस्कळीत विस्कळीत होत गेला असता, अनेक फाटे फुटत गेले असते, अनेक स्वघोषित सद्गुरू निर्माण झाले असते. पण ह्या सगळ्याला त्यांनी अजिबात थारा दिला नाही, अशा प्रकारच्या मतालाच त्यांनी थारा दिला नाही. अशा प्रकारची मतं व्यक्त करणाऱ्या लोकांना स्वामीजी थारा देत नव्हते, तसंच ह्यांनी सुद्धा केलं. जसं स्वरूपानंद करत होते, स्वामी माधवनाथ करत होते, तसंच मकरंदनाथांनी संप्रदायाच्या बाबतीत केलं. आणि संस्था उभी करताना मात्र त्यांनी एकत्रित सामूहिक निर्णय प्रक्रियेवर भर ठेवला. प्रत्येकाची अभिव्यक्ती त्याच्यामध्ये दिसावी, प्रत्येकाच्या चित्तशुद्धीसाठी त्या कार्यातून एक सवलत मिळावी, त्याच्यासाठी एक जागा मिळावी, अशा प्रकारच्या कार्याची रचना त्यांनी त्याच्यामध्ये केली. मी याच्यावर खरं म्हणजे अजून खूप सांगू शकलो असतो, पण आता मला असं वाटतं की नक्की मला काय म्हणायचं गिरीजी तुमच्या लक्षात आलं ना.
म्हणजे तुम्ही अगदी नेमके शब्द सगळं सांगताय.
धन्यवाद. आपली वेळ संपली
नाही. धन्यवाद मी म्हणायला पाहिजे तुम्हाला, पण मी म्हणणार नाही, कारण ही जी प्रश्न उत्तरं झाली ती अशी परत एकदा कधी वेळ मिळेल तर चालेल. गोळे काकांनी, जयताईने आणि मिलिंदजींनी अतिशय नेमक्या शब्दात आणि ठरलेल्या वेळेत प्रश्न उत्तराचा कार्यक्रम केला, चांगलं वाटलं. आपण एक आता काव्य गायन ऐकूया. सद्भक्त अमृता हे काव्य म्हणेल. या काव्याची एक पार्श्वभूमी आहे. हे काव्य स्वामी मकरंदनाथाने तयार केलं आहे, पण हा जो मागचा महिना होता सप्टेंबर, तर अंदाजे 14 सप्टेंबर 15 सप्टेंबर स्वामीजीनं भरण होतं. 15 सप्टेंबरला शनिवार होता, त्यांच्या अंगात ताप होता. स्वामीजींच्या अंगात ताप होता. रात्री 12 च्या सुमाराला त्यांनी ताप बघितला तर तो 104 होता. आणि म्हणजे सद्गुरूंशी कसं एकनिष्ठ, कसं एकरूप, देहातीत म्हणजे कसं एवढा ताप असताना त्यांना एक काव्य सुचलं, ते त्यांनी लिहून काढलं. ते आता आपण अमृताकडून ऐकूया.
अमृतास जीवितो तो ची हस्त मस्तकी शुभ राहु देत प्रार्थिले गुरुपदासी स्थापिले गुरुपदासी स्थापिले प्रेम शांति पथदर्शक बोल मधुर पावन से सच्चित सुख खूण देत निज सुखासी रक्षित से अंतरास बोधवीत पद कमली ठेविले गुरुपदासी स्थापिले बोध चंद्रमा निढळी उदय जला चिद्गगनी मी पणेसी चंद्रकांत पाझरला तेची क्षणी चकोरपणे अमृतते चकोरपणे अमृतते मकरंदे सेविले मकरंदे सेविले गुरुपदासी स्थापिले हृदय शुद्ध करुणी विमल गुरुपदासी स्थापिले प्रेम भक्ति गंध सुमन वाहुनिया पूजिले गुरुपदासी स्थापिले गुरुपदासी स्थापिले
मुळातच गोड असलेलं काव्य अमृताच्या गोड आवाजात ऐकताना अधिक चांगलं वाटलं. स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दांचा आधार घेत मी असं म्हणेल की स्वामीजी आणि मधुराताई यांचं नुसतं स्मरण जरी झालं तरी हृदयात आनंद होतो आणि त्यांना वारंवार नमस्कार करावा असा वाटतो. स्वामीजी, आज या तिघांना मी काही प्रश्न विचारले. तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो की तुम्ही आम्हाला प्लीज मार्गदर्शन कराल का? नमस्कार.
अगला सांगितलं. हरी हरी. सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. एका वेगळ्या उंचीवर हा कार्यक्रम गिरीश तू घेतलेल्या प्रश्न उत्तर वजा मुलाखतीमुळं हा कार्यक्रम एका विशिष्ट उंचीवर जाऊन पोचलेला आहे. त्याच्यामध्ये गोळे काकांच्या आठवणी, जयूताईच्या आठवणी आणि मिलिंददादांच्या आठवणी आणि विश्लेषण की जे ज्याचं मलाही आकर्षण आहे. कधी कधी आपलं विश्लेषण आपण करू शकत नाही तर मग ते सगळं खरं वाटायला लागतं की बरोबर हे सगळं आपल्या ठिकाणी आहे असं वाटायला लागतं. तसं मलाही वाटायला लागलं या विश्लेषण अप्रतिम विश्लेषणामुळं. पण हा मी विनोदानी आता थोडं बहुत बोललो तो भाग सोडून ते बंद केलेत ना सगळे. ते सोडून मला असं वाटतं की खरंच आता मागं वळून पाहिलं तर, कारण तेव्हा हे भान नव्हतं आणि तेव्हा अशा प्रकारचा भाव धरणं हे तसं अहंकारातच जमा झालं असतं. पण आता माझ्या जीवनाकडं मागं वळून जर पाहिलं मी तर मिलिंददादांनी केलं तशा विश्लेषणाच्या जवळ मी देखील येतो किंवा येईन. आणि आज योगायोगानी मी माझ्याबद्दलचं तसंच विश्लेषण लिहून आणलंय. तसं मला एक प्रकारे मधूनधून वाटत होतं की गिरीश प्रश्न काय विचारणार आहे, गिरीशला विचारावं. आणि जयूताई गोळे काका, मिलिंद दादा काय उत्तरं देणार आहेत हेही एकदा समजून घ्यावं. कारण मला ती गोष्ट माहितीये की एका यशस्वी शिक्षकांचा सत्कार पंचक्रोशीत चाललेला होता आणि त्यांचा रिटायरमेंट म्हणजे 60 वर्ष त्यांची पूर्ण झालेली होती आणि ते रिटायर झालेले होते म्हणूनच होता माझ्यासारखी 60 पूर्ण झाल्यावर. आणि जवळपास 10-15 कार्यक्रम झाले आणि शेवटचा मोठा कार्यक्रम त्यांच्याच गावात होता आणि शेवटचा वक्ता बोलायला उभा राहिला तेव्हा ते त्याचा सदरा मागून ओढून म्हणाले की माझ्या निरहंकारितेबद्दल आतापर्यंत कुठं सांगितलं गेलं नाहीये तेवढं सांग. ही गोष्ट माहीत असल्यामुळे मी ते टाळलं की हे आपल्याबद्दल काय बोलणार आहेत ते आधी जाणून घ्यावं. पण मी असं ठरवलं की थोडं मागं वळून पाहावं आणि आपलं जीवन आपल्या जीवनाचं आपण विश्लेषण करावं. एका बाजूनी माझा मुमुक्षु साधक शिष्य आणि मग समर्थांच्या भाषेत जे असेल ते सिद्ध सद्गुरु वगैरे असा प्रवास नक्की घडला. आणि या प्रवासाला तशी लवकर सुरुवात झाली वयाच्या. मला 35व्या वर्षी स्वामीजींनी उत्तराधिकार दिले तर 15व्या वर्षी पासून या प्रवासाला सुरुवात झाली. त्याच्या आधी मी अत्यंत खोडकर किंवा दंगेखोर आणि भांडणं मारामाऱ्या करणारा दत्ता आलेला आहे. माझा बालमित्र जनिमाल तिसरीपासून पाहिलेला आहे. असा असा होतो. पण 15व्या वर्षी शंकर श्रीकृष्ण देवांनी लिहिलेला दासबोध माझ्या हातात पडला. दादांनी माझ्या दिला, वडिलांनी. आणि त्याच्यात असलेलं समर्थांचं चरित्र, जन्माचं सार्थक म्हणून असणारं प्रकरण, आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाची साधनं हे मी पारायणासारखं वाचून काढलं. दासबोध वाचलाच पण माझ्या विचारांची दिशा नक्की करण्यासाठी म्हणून या शंकर श्रीकृष्ण देवांच्या दासबोधाचा फार उपयोग झाला. आणि मला नंतर असं कळलं की स्वामीजी असं म्हणतात की त्यांच्या विचाराची दिशा निश्चित करण्यासाठी म्हणून देखील शंकर श्रीकृष्ण देवांचा दासबोध कारण ठरला असं स्वामीजी म्हणतात. आमच्या घरी ते आलेले होते तेव्हा ती दासबोधाची प्रत पाहिली आणि त्यांनी घेतली, म्हणाले आमची योगिनीनी कोणाला तरी दिली आणि परत माझ्याकडे आलीच नाही, आता आउट ऑफ प्रिंट आहे. मी या समर्थ चरित्र, आत्मज्ञान, आत्मज्ञानाची साधनं, जन्माचे सार्थक या प्रकरणापासून अतिशय प्रेरित झालो, प्रभावित झालो. तसं बारामतीला सांस्कृतिक वातावरण फार चांगलं होतं. सांस्कृतिक, राजकीय बोलायचं नाही, कारण त्याचा त्या वयात माझा संबंध नव्हता. पण वाचस्पती विष्णूजी क्षीरसागर, दशपुत्रे शास्त्री आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानांचा माझ्यावर जबरदस्त परिणाम झाला या वाचनाच्या बरोबरच. आणि माझ्या ठिकाणी मुमुक्षत्व निर्माण झालं, जी भाग्याची गोष्ट म्हणायला पाहिजे असं. साधनेचा निश्चय झाला आणि 10वीत असल्यापासून मी साधनाही करू लागलो. आणि त्याच दरम्यान एका नियमानी घरी सकाळी आवरल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर नमस्कार घालायचे, 25 नमस्कार थोडे जोर मारायचे. आणि मग माझा अभ्यास म्हणून मी रोज गीता वाचायला सुरुवात केली. माझ्या मुंजीच्या वेळेला मला भिडे शास्त्रींचं पुस्तक आमच्या नातेवाईकांनी दिलेलं होतं, छोटे खानी पुस्तक, गीतेचा अर्थ, गीता आणि श्लोकाचा अर्थ तो मी वाचून समजून घ्यायचा प्रयत्न करू लागलो. त्या दरम्यान मला जरा काव्य करण्याची देखील आवड निर्माण झाली. तर मला असं वाटलं की गीतेवर आपण काव्य करू. नंतर लक्षात आलं की हे इतकं सोपं नाही, निसर्गावर कविता करणं आणि राष्ट्रावर कविता करणं इतकं हे सोपं नाही. मी तो नाद सोडून दिला पण गीतेचा अभ्यास मात्र चालू राहिला. आणि त्याच्यातली जी लक्षणं होती, विशेष करून स्थितप्रज्ञ लक्षण, भक्त लक्षणं अशी, तर त्या लक्षणांचा मी विचार करू लागलो. माझ्या ठिकाणी या 15व्या वर्षापासूनचं मी सांगतोय पण त्याच्या आधीपासून एक प्रेरणा होती. मला आठवतं तसं 7व्या 8व्या वर्षापासून ही प्रेरणा असावी. माझ्या वडिलांनी ती माझ्या ठिकाणी संक्रमित केली. आणि पुढे संघाच्या शाखेतूनही ती प्रेरणा निर्माण झाली. ते म्हणजे कोणातरी उत्तम व्यक्तीचा अनुयायी आपण व्हायचं. आपण आयुष्यात जर काही करायचं असेल तर आपल्याला अनुयायी व्हायचंय, चांगल्या व्यक्तीचं अनुयायी व्हायचंय, अशी प्रेरणा माझ्या ठिकाणी होती. आणि त्याकरता त्या त्यावेळेला समोर असलेल्या बऱ्याच चांगल्या व्यक्ती मला असं वाटायचं आपण बहुतेक यांचे अनुयायी होणार अथवा त्यांचे अनुयायी होणार. त्याच्यामध्ये काही शिक्षक होते, पण तो प्रवास देखील तसाच पॅरलली चालू राहिला असं मला वाटलं. अनुयायी तात्पुरता तर मी अनेकांचा झालो, ज्याच्यापाशी प्रभावित होत असे तर त्याच्यापाशी एकनिष्ठ राहायचं आणि अनुयायी राहायचं. माझे काही शिक्षक त्यामुळे माझ्यावर अगदी प्रसन्न होते. पावसकर सर, कुलकर्णी सर एक टंगसाळे म्हणून शिक्षक होते. प्राचार्य जे के गोधा, तर त्यांचा मी अतिशय आवडता विद्यार्थी झालो. त्यांनी मला नंतर आउट ऑफ द वे जाऊन मदत केली. युनिव्हर्सिटीमध्ये मला भेटले आणि मला त्या विषयामध्ये, मी खरं म्हणजे तो पेपर जाणून बुजून ठेवला होता आणि मला परीक्षकांनी पास केलं. माझ्याकरता येऊन दाभोळकरांपर्यंत जाऊन भांडले. कुलगुरू होते दाभोळकर तेव्हा, आणि त्यांनी मला त्या विषयाची परत परीक्षा देण्याची संधी द्यायला लावली. चांगल्या शिक्षकांवर निष्ठा ठेवणं, चांगल्या ठिकाणी निष्ठा ठेवणं आणि चांगल्या लोकांनी माझ्यावर प्रेम करणं हा क्रम चालू राहिला असं मला वाटतं. मी साधनेला मनानी सुरुवात केली, कारण कोणी सांगणारं नव्हतं. पण नामस्मरण, प्राणायाम, त्राटक, ध्यानाचे अनेक प्रयोग, ओंकाराची साधना, श्वासावर नाम, श्वासावर सोहम जप देखील मी केल्याचं मला स्मरतं. या साधनेच्या अंती मला शांती देखील लाभायची, मला समाधान वाटायचं. आपल्या सकट सर्वत्र जगात एक समाधान भरून राहिलेलं आहे, शांती भरून राहिलेली आहे, असाही भाव निर्माण व्हायचा. पण त्याला कन्फर्मेशनची आवश्यकता होती कोणाच्या तरी, कारण सेल्फ डाऊट ही गोष्ट एक प्रत्येकाला सतावते. हे झालं हे खरं की नाही? गुरु लाभावेत अशी इच्छा होती. ती त्या इच्छेचा प्रथम उदय झाला आणि हळूहळू ती वर्धिष्णू झाली. स्वामीजी जेव्हा भेटले आणि त्यांच्याकडे जायला लागलो तेव्हाही हे आपले सद्गुरू आहेत असा भाव नव्हता झाला. संत आहेत आणि यांच्याकडे बरं वाटतंय असं मी गुरुचरित्राची पारायणं त्याकरता करायला लागलो दरवर्षी. आणि शेवटचं पारायण केलं 76 साली आणि नमस्काराला स्वामीजींकडे गेलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर मला कारण नसताना रडू आलं, खूप रडलो. त्यांनी थोपटून डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवून काय झालं, तुला काही दुखतंय का, काही होतंय का असं विचारलं. तर मी म्हटलं की मी गुरुचरित्राचं पारायण करून तुम्हाला नमस्कार करायला आलोय, दुकानात होते ते, आणि मी सद्गुरु लाभावेत म्हणून गुरुचरित्राचं पारायण गेली 3-4 वर्ष करतोय. ते मला म्हणाले की तुला नक्की सद्गुरु लाभतील. आणि एका बाजूला एक कार्यकर्ता, जबाबदार कार्यकर्ता असाही माझा प्रवास कार्याच्या अंगाने त्याच वयात सुरू झाला. हे सायमल्टेनियसली घडलं. जसं सद्गुरू म्हणून जबाबदारी आणि कार्याची जबाबदारी हे सायमल्टेनियसली मला करायला लागतंय करतोय, तर त्याची सुरुवात देखील सायमल्टेनियसच झाली. मी संघाच्या शाखेत जाऊ लागलो. तिथं प्रामाणिकपणाने सहभाग घेतला. अनुशासन, स्वयंसेवक म्हणून अनुशासन, ते अनुशासन पाळू लागलो. संघटित कामाचं महत्व एकाएकाच्या बुद्धीपेक्षा सगळे एकत्र येणं आणि त्याचं महत्व हे पटू लागलं. कारण एकाएकाची बुद्धी नेहमी दुसरीकडे दोष काढते आणि तिला ते काही काळातच पटेन असं होतं. आपल्या सगळ्या वृत्तींना मुरड घालून संघटनेच्या चौकटीत राहायचं हे अवघड असतं. तसंच गुणांचा अभ्यास मी करू लागलो. साधेपणा, निश्चयी वृत्ती, निस्पृहपणाने सेवा करणं हा जो गुणांचा अभ्यास आहे तो शाखेमुळे ठसला. शाखेतल्या उत्सवांचं नियोजन करू लागलो. ते पार पाडण्यासाठी धडपड करू लागलो. आणि मला एकचालकानुवर्तित्व ही गोष्ट संपूर्ण मान्य झाली. अगदी सरसंघचालकांनी सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं, इथपासून शाखेमध्ये जो शाखा घेणारा आहे त्यांनी सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं, आपलं डोकं न चालवता. याच्यामध्ये मला मर्म आहे असं वाटायला लागलं. कारण आज्ञापालन कठीण असतं. मी तेव्हाही पाहत होतो, आजही पाहतो. कारण मी पण फार आडवा येतो. कोणी आपल्याला सांगतो म्हटल्यावर मी काही कमी नाही असा भाव लगेच निर्माण होतो आणि त्याला आपला इंगा दाखवावा अशी एक भावना निर्माण होण्याची शक्यता असते. एकचालुकानुवर्तित्वामध्ये हा कंगोरा घासला जातो. बाकी ते कसं असतं, काय असतं, ते कोणी म्हणतात ते झापडं लावून चालल्यासारखं असतं, मला असं काही वाटत नाही. आपल्या स्वतःचा कंगोरा घासण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो. तेव्हा बारामतीमध्ये संघाचा घोष आम्ही सुरू केला. त्याच्यामध्ये मी अनक म्हणजे ड्रम वाजवत असे. आम्ही सगळ्यांनी ते बसवलं. संचलन 2 वर्ष मी बारामतीत होतो तोपर्यंत आम्ही केली. विद्यार्थी परिषदेची बारामतीत स्थापना केली, ती वाढवली कॉलेजमध्ये. आणीबाणीमध्ये मोठ्या साहसाने भाग घेऊन कारावास पत्करला. सगळ्याचा अनुभव येऊन जाऊन देत असं ठरवलं. चांगल्या कामासाठी जर असेल तर होऊ देत. कोणीही एक व्यक्ती आपलं संपूर्ण नशीब हिरावून नाही घेऊ शकत. मी करीन धाडस असं ठरवलं. निर्भयतेचा जो धडा आहे तो धडा गिरवलाच पाहिजे असं वाटायला लागलं. सामाजिक कामासाठी झिजणं ज्याला म्हणतात, तर ते झिजणं या सगळ्या उपक्रमातून सुरू झालं. आणि त्याच्याबरोबरच अजून एक निकोप मनाकरता आवश्यक गोष्ट म्हणजे मैदानी खेळ आणि चुरशीनी सामना करणं परिस्थितीशी. कबड्डी, खो खो सारखे, क्रिकेट सारखे खेळ मी फार जीव ओतून खेळत असे. शक्ती लावून कुस्ती देखील करत असे. धाडसीपणा ज्याला म्हणतात, तर तो आणि निश्चयानी वर्तन हे मैदानी खेळाखेरीज जरा अवघडच आहे असं मला वाटतं. आणि सर्व प्रकारच्या तरुण सुलभ अशा साहसामध्ये सहभाग घ्यावा असं वाटत असे. पोहण्याच्या अवघड अवघड उड्या, उंच अति उंचावरून उड्या असोत किंवा 100 किलोमीटर सायकलवर प्रवास करून 16-17 वर्षी जाणं म्हणा, तर या सगळ्यामध्ये जो कस लागतो आणि शरीर दमल्यानंतर मन खंबीर ठेवून करण्याची वृत्ती निर्माण होते, या सगळ्यांनी एक कार्यकर्ता ते जबाबदार कार्यकर्ता ते नियोजन करता नेतृत्वही करणारा अशी माझी तयारी घडत गेली असं मला वाटतं. त्याचा परिणाम म्हणून एका बाजूला साधक म्हणून अतिशय वेगाने माझी प्रगती स्वामीजींकडे आल्यावर झाली. आता सांगितलं की मिलिंददादांनी जयूताईंनी की हा वेगळा वाटायचा, तर मी वेगळा होतोच. आणि हे वेगळेपण न दाखवणं हे भगवद्गीतेमध्ये मी शिकलो, संघाच्या शाखेमध्ये शिकलो. पण 77 साली अनुग्रह झाल्यानंतर 80 साली मी ट्रान्समध्ये गेलो. 83 साली मला स्वामीजींनी बोलून सांगितलं की तो ध्यानाविषयी मार्गदर्शन करत जा. मला एकदा बोलता बोलता मिलिंददादा म्हणाले की हा स्वामीजींनी तुम्हाला टाकलेला गुगली होता, कारण त्या काळात म्हणजे 83 ते 91 या काळात आपणहून मार्गदर्शन करणाऱ्यांचा देखील केंद्रात काही प्रमाणात सुळसुळाट झालेला होता. काही ज्येष्ठ व्यक्ती भगिनी म्हणजे आपल्याला ऐकून यायला लागलं की मार्गदर्शन करावं असं वाटतं. मी कोणाला कधी मार्गदर्शन केलं नाही. मला परवाही आम्ही ग्रंथ लिखाणाला बसलो तेव्हा मार्गदर्शक हे काय असावं असं कोणीतरी विचारलं, तर ती एक विशिष्ट उंची गाठलेली आहे, याच्या पुढे उंची गाठावी अशी स्वामीजींची इच्छा आहे. पण एका परीनी तो गुगलीच आहे मिलिंददादांचं शब्द, कारण लागला मार्गदर्शन करायला की खाली यायची ही शक्यता आहे. आपल्याला खाली यायचं नाहीये. मार्गदर्शक म्हणून आपल्या स्वतःला विशेष स्थान अथवा कल्पना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ द्यायची नाहीये हे 83 सालीच मी ठरवलं. अनुग्रहाचे अधिकार दिले तेव्हा कित्येक जणांना मार्गदर्शनाचे अधिकार दिले स्वामीजींनी. त्याच्यातली बरीच मंडळी आता कुठेच म्हटलं तर ती अहंकारामध्ये बुडून नाहीशी झाली. म्हणून ही गोष्ट कोणत्या तारतम्यांनी करावी हे मला आपोआप समजलं असं मला वाटतं. अठ्याऐंशी ते 91 या काळामध्ये मला असं वाटतं की माझी साधना अंतरंग अधिकाधिक होत व्यापक भावाला हळूहळू प्राप्त झाली. आणि दुसऱ्या बाजूने स्वामीजींकडे चाललेल्या कामामध्ये पूर्वानुभवामुळं आधी केलेल्या कामामुळं संस्कारामुळं माझा उत्तम सहभाग झोकून देऊन काम करणं, विविध उपक्रम मार्गी लावणं, ग्रंथविक्री, ग्रंथनिर्मिती, स्वामीजींच्या काळात 2 ग्रंथ हे गुरु शिष्याची गोठी अगदी 78 का 80 साली मला वाटतं 80 साली आम्ही मुलांनी केला. स्वामीजींच्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढून त्याला चांगलं स्वरूप देऊन त्याच्यावरून ग्रंथ काढणं, त्यामुळे स्वामीजींच्या असं लक्षात आलं की जी ग्रंथ काढणारी मंडळी होती तेव्हा त्याच्यापेक्षा अजून एक चॅनेल आहे आपल्याला उपलब्ध. त्यांना आनंद झाला. आणि स्वामीजींच्याच कार्यकाळात 96 सालीच फेब्रुवारीमध्ये मी एक छोटेखानी ग्रंथही लिहिला अमृतलहरी, आणि तोही स्वामीजींच्या हस्ते प्रकाशित झाला. आणि तिथेही मग शाखेसारखंच उत्सवाचं नियोजन, कार्यक्रमाचं नियोजन, कार्य करणं, पेपरवर्क नव्हे, पेपरवर्क देखील करणं आणि त्याच्यातल्या तळाची जबाबदारी आपण घेणं, असं करता करता स्वामीजीच मला त्यांच्याजवळ बोलून घेऊ लागले. मी चप्पल सांभाळायला असे. तिथपासून हळूहळू तशी तशा प्रकारे आपोआप स्वामीजींच्या इच्छेमुळं गोळे काका म्हणाले तसं आम्हाला कधी जेलसी वाटली नाही. जेलसी हा शब्द तितका बरोबरही नाही, पण ते म्हणतात आम्हाला ती वाटलीही नाही. याचं कारण परमार्थात जेलसी म्हणजे परमार्थापासून जरा अवघडच आहे. पण न वाटण्याचं कारण देखील ते स्वाभाविक वाटत गेलं येणाऱ्या सर्वांना. विश्वस्त म्हणून देखील स्वामीजींच्या पसंतीला मी उतरलो. विश्वस्त ही अवघड गोष्ट आहे. विश्वस्त ही त्या संस्थेमध्ये मोठी जबाबदारी घेऊन करण्याची गोष्ट असते. ती क्षिप्रसारी त्यांनी सांगितलं की केलं अशा पद्धतीने अशीच केली तरच कामं होतात. युवकांचं केंद्र निरूपण, सर्वांना त्याच्यामध्येही सहभागी करून घेणं, स्वतः साधना करणं, साधनेत अनेकांना सहभागी करून घेणं. स्वामीजींकडे आल्यानंतर अनुयायी उत्तम अनुयायी होण्याची माझी आवड पूर्ण झाली असं मला वाटलं. आणि सर्वमान्य नेतृत्व जे सगळे म्हणतात की तेव्हा मग आपण नेतृत्व करतो याचं मला भान नसे. एक कुठलं तरी वारं शिरावं तसं मी सांग की आपण असं करावं का तसं करावं का, आपण हे करू ते करू, आपण म्हणजे माझाही त्याच्यामध्ये सहभाग बरं का. मी कधी कधी घरात म्हणतो की आपण आता असं करू, तर मधुराताईंना उलटा अर्थ कळला की आपण करू म्हणजे मी हिंदी करावं असं मी सांगतोय. मला आपण मध्ये तसं कधीही वाटलं नाही की आपण म्हणजे खुबीने आपण म्हणायचं पण दुसऱ्यांनी करावं असं म्हणायचं. हिला मात्र तो अर्थ आमच्या घरात राहून कळलाय. कधी कधी आपण म्हणजे समूहाकरता देखील असतं, त्याच्यातल्या काही जणांकरता असतं. आपण म्हणजे प्रत्येक वेळेला मी नसतो. हे व्हायला पाहिजे घरात असा त्याचा अर्थ असतो. पण कार्याच्या ठिकाणी आता मी जेव्हा आपण असं म्हणू तेव्हा प्रत्येक ठिकाणी मी नाही करू शकत. आता आज इथं कार्यक्रम आहे तर बाहेर तुम्हाला कल्पना नसेल तर गाड्या लावून ठेवण्याला पासून लोक उभे आहेत. पण ही सगळी कामं मी केलेली आहेत असं मला म्हणायचंय. आणि त्यामुळं कोणाच्या मनात किंतू येत नाही. स्वामीजींचं अर्थात कृपा प्रेम ओढवलं. मला स्वामीजी जाणत होते असं मला वाटतं. मी जे माझं साधक म्हणून घडणं आणि कार्याकरता योग्य म्हणून घडणं या दोन्ही गोष्टी स्वामीजींनी जाणल्या माझ्या व्यक्तिमत्वातल्या, पाहून पाहून जाणल्या असं मला वाटतं. त्यामुळं पारमार्थिक गुरु आणि केंद्राची जबाबदारी असं अशा दोन्ही गोष्टी स्वामीजींनी माझ्याकडे सोपवल्या. सुनील चिंचोळकर मला म्हणाले की संत आणि हार्ड लाइनर ऍडमिनिस्ट्रेटर ज्याला म्हणतात असं काही झालं तरी अमुक व्हायला पाहिजे. अशा हार्ड लाईन घेऊन ऍडमिनिस्ट्रेशन करणं आणि संतही असणं या दोन गोष्टी मी तुमच्यामध्ये पाहतो, मी कुठंच पाहिल्या नाहीत असं ते म्हणतात. एकतर एक व्यक्ती संत असेल तर ती ऍडमिनिस्ट्रेटर नसेल, ऍडमिनिस्ट्रेटर असेल तर त्याला इतके बरे वाईट अनुभव येतात की तो चांगला सर्वांबद्दल चांगली भूमिका राहणं त्याची अवघडच जातं. तो केवळ शिस्तीला महत्व देणारा आणि असंच झालं पाहिजे असं म्हणणारा राहतो. पण एका बाजूला प्रबोधन, शांती, क्षमा, दया, प्रेम, ईश्वरभाव, लोकांमध्ये सगुण भक्ती, सगुण भजनाचं महत्व राखून निर्गुण प्राप्तीकडेच प्रेरणा या गोष्टी शिकवत असताना काटेकोर राहणं केंद्राच्या कामात नियोजनात दक्ष, कारण एक बातमी पुरते स्वामीजी म्हणत असत. जर एक चार ओळी छापून आल्या की इथं इथं गैरव्यवहार आहे तर लोकांचा नकारात्मक गोष्टीवर जास्त विश्वास बसतो. आपण निस्पृह राहायचं आणि निस्पृह राहून कार्यात राहायचं, कार्याकडून अपेक्षा करायची नाही, कार्यामध्ये येणाऱ्या लोकांकडून वैयक्तिक अपेक्षा कोणत्याही भागवायच्या नाहीत. अनेक कामं निघण्यासारखी असतात, स्वतःची स्वतःच्या नातेवाईकांची ते करायचं नाही. अनड्यू दुसऱ्यालाही घेऊ द्यायचा नाही ऍडव्हान्टेज. कामामध्ये प्रस्थापित मंडळी असं करायचा प्रयत्न करतात तेव्हाही रोखायचं ही अवघड जबाबदारी आहे. आपल्याकडे तसं होत नाही, पण जर झालं तर मी दक्ष असतो. काम करताना जर मी सांगायला बिचकायला लागलो कोणाला तर ते बरोबर नाही, आणि कोणाला जास्त फेवर करत असेल तर तेही बरोबर नाही. विदाउट फिअर अँड फेवर असं ज्याला म्हणतात तसं काम करणं हे कामामध्ये सामूहिक विश्वास टिकून राहण्यासाठी आवश्यक असतं, आणि हा अभ्यासामुळे येणारा गुण आहे असं मला वाटतं. माझी वेळ संपली खरं. स्वामीजी हे सगळं पाहत होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूर्वीचे संचित ये जन्मींची कमाई तिसरी ती पाही गुरु कृपा. तसं माझं जन्म जो झाला तो शुचीनाम श्रीमताम गेहे झाला. श्रीमताम याचा अर्थ पैसेवाला असा लोकांना दुसरं समजत नाही त्याचा अर्थ. ज्या घरात पैसे ज्या घरात आहेत तिथं डोकी ठिकाणावर राहतील असं नाही. श्रीमंती याचा तो अर्थ नाहीये. तिथं भोगाला अधिक महत्व आणि स्वार्थाला अधिक महत्व येऊ शकतं, पण मी पूर्वीचा योगभ्रष्ट म्हणजे योग अर्धवट राहून देह ठेवलेला नक्की असावा असं मला वाटतं. मला एकदा त्याला 8-1 महिने झाले फोन आला एका ग्रहस्थांचा, त्यांना काही असं गूढ समजत असावं. आपल्या इथं येणाऱ्या एका साधिकेनी त्यांना आपल्या केंद्रातली पुस्तकं आणि सीडी दिली, ते वाचून आमच्या बँकेत पूर्वी ते कामाला होते, मी त्यांचं नाव जाणून होतो, ते मला नावानी जाणून होते पण आमची अद्याप भेट नाही झालेली. त्यांचा मला फोन आला, इतर गोष्टी बोलले तसं ते मला म्हणाले की तुमचा आवाज ऐकून सीडीमधला आणि आत्ता ऐकतोय तो मला असं समजतं माझ्या ज्ञानाप्रमाणे की तुमच्या घरात 4 पिढ्यापूर्वी कोणीतरी समाधी घेतलेली आहे. मी म्हटलं मला काही माहिती नाहीये. तो म्हणाला की ते म्हणाले की त्यांची उंची 5 फूट 2 इंच होती, ते असे अशा वेशात असत, ते योगी होते, भक्त होते. जेवायला बसलेला असतानाच त्यांचा फोन आला, मी फोन ठेवला आणि ऐकतच होते सगळे माझं तो फोन. आईला मी म्हटलं तर आई म्हणाली की वाईला अशी एक समाधी आहे, आणि आम्हाला माहीत नव्हतं पण ठाण्याहून कोणी लोक आले शोधत तर अशी समाधी कोणाला माहीत नव्हती, पण त्यांना वाईत एकानी सांगितलं की ही अमुक अमुक समाधी आहे आणि हे वझे म्हणून होऊन गेले त्यांचीच आहे. त्याच्यानंतर मग गंगापुरीत राहणारे वझे तुम्हाला माहिती आहेत का? आम्हाला नाही माहिती. ते आमच्या घरी आले आणि त्यांनी अशी माहिती सांगितली. मग माझ्या आईने आणि काकूने तिथं जाऊन दिवा लावला, नमस्कार केला, अशी घटना घडली. ती मला नंतर आईने सांगितली. ते त्यांना कसं कळलं मला माहिती नाही, पण ते म्हणाले की तुमचा वयाच्या साठीमध्ये असणारा आवाज हा इतका पोक्त आहे आणि इतका मॅच्युअर्ड आहे, त्यावरूनही मी सांगतो की तुम्ही कोणीतरी असे पूर्वी होऊन गेलेले पण असाल. मला हे माहिती नाहीये, पण मला हे माहितीये की शुचीनाम आणि श्रीमताम गेहे माझा जन्म झाला आणि तत्रतम बुद्धिसंयोगात लभते पौर्वदेहिकम, पूर्वजन्मातला बुद्धी संस्कार त्याला प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. आणि यततेच ततो भूयः संसिद्धौ कुरु नंदन, आणि तो पूर्वीच्या जन्मातला बुद्धिसंस्कार घेऊन त्याहून अधिक सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो असं भगवंत म्हणतात. मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती अवधी, मग तेची पुढे निरवधी नवील आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेथ सदैवा आय आणि पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने. दैवही उत्तम आहे, पायाळू आहे आणि त्याच्या डोळ्यात दिव्य अंजन देखील घातलेलं आहे. एवढ्या गोष्टी एकत्र याव्यात मग पाताळात असलेलं गुप्त धन त्याला जसं सहज प्राप्त होतं, तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय, तेथ सौरसे विण जाय बुद्धी तयाची. आणि माझं मलाही आश्चर्य वाटतं की अनेक साधना करण्याची स्फूर्ती किंवा प्रतिभा माझ्या ठिकाणी कशी निर्माण होते, हे पूर्वजन्मी केलेलं मला आठवत असावं. आठवत याचा अर्थ स्फुरत असावं, पूर्वीचा जन्म आठवत नाही मला. आणि त्या साधना या जन्मात मला आपोआप अवगत झाल्या असाव्यात आणि त्याच्यातूनच अनुषंगिक साधना निघाल्या असाव्यात. तसंच जे शास्त्रार्थ आहेत, ज्ञानेश्वरीच्या अवघड अवघड ओव्या, उपनिषदांचे अर्थ, त्याचेही अर्थ नेमके माझ्या बुद्धीला समजायला सुरुवात झाली, समजतात. तर यालाही कारण पौर्वदेहिक संस्कार असावा असं मला वाटतं. माझं एक अंडरस्टँडिंग ज्याला म्हणू, त्या अंडरस्टँडिंग समज जी आहे ती समज 15व्या वर्षापासून स्वामीजींकडे येईपर्यंत विकसित होत गेली. स्वामीजींकडे आल्यानंतर 2-3 वर्षातच मी जे मिळवलं तर ते चांगलंच मिळवलं असं मला वाटतं. आणि ते माझ्या आचरणाने गमावलं गेलं नाही. आणि तिसरी ती पाही गुरुकृपा असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर गुरुकृपेने तर मी श्रीमंतच आहे. स्वामीजींचा झालेला अनुग्रह ट्रान्स, 83 साली त्यांनी माझ्यावर दाखवलेला विशेष विश्वास, योगायोगाने स्वामीजींच्या बरोबर जिथं जिथं गेलो, रामचंद्र महाराज बुटींच्या मंदिरात समाधीपाशी गेलो, तर आम्ही सगळी मुलं होतो, एकदा स्वामीजींच्या बरोबर आम्ही ध्यानाला बसलो तर सगळीकडे त्यांनी दृष्टी टाकली आणि मला म्हणाले ये, आणि त्यांच्या जवळ मला त्यांनी ध्यानाला बसवून घेतलं. विश्वनाथ महाराज रुकडीकरांच्या समाधीपाशी आम्ही सगळेच गेलेलो होतो, त्याची पूजा केली सरलाताईंनी आणि स्वामीजींनी, तर त्यांनी मला बोलून घेतलं तूही. इथं बस, तूही पूजा कर म्हणाले. पावसला आपण गेलो तो आणि स्वामीजींच्या बरोबर स्वरूपानंदांच्या देसाईंच्या घरी गेलो. तिथं स्वरूपानंदांच्या खोलीत स्वामीजी गेले आणि तिथं मांडी घालून बाकावर ध्यानाला बसायचं म्हणून बसले. आमच्या सगळ्यांची इच्छा होती की स्वामीजी जर बसत असतील, भाऊ देसाई तिथं होते, परवानगी काढणं हा एक अवघड भाग होता. स्वामीजींनी सगळ्यांना आत बोलून घेतलं, या म्हणाले. आणि मला असं आठवतं की आम्ही जवळपास 12-15 जण होतो, बसणार कसे. पलीकडं स्वरूपानंदांकरता जी मोरी आणि त्यांच्या रात्रविधीकरता जी सोय होती, आता तिथं काही नाही, ते सगळं स्वच्छ आहे. तर तिथपासून आम्ही सगळे बसत गेलो, आम्ही सगळे बसलो तेवढ्या ह्याच्यात. मला म्हणाले तू इथं बस, ते बाकावर बसलेत, त्या पायाशी मला म्हणाले तू बस इथं. या तिन्ही ठिकाणी ध्यानाचा एक विशेष अनुभव मला त्यांच्या कृपेने आला. नागपूरला बुटी महाराजांच्या इथं, विश्वनाथ महाराजांच्या इथं, आणि मग नंतर पावसला. तो क्रम बोटी महाराजांच्या इथं ध्यानाला बसण्याचा आम्ही नागपूरला जातो तर मी कायमच ठेवला. आणि स्वामीजींबरोबर एकदाच बसायला मिळालं आम्हाला, पण आम्ही वेळ मिळेल तसं तिथं जाऊन बसायला सुरुवात केली. पावसलाही तसंच स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये, तेव्हाही कोणी कधी नाही म्हणालं नाही आणि आताही तसं कोणी नाही म्हणत नाही, तिथं आम्ही ध्यानाला जाऊन बसतो. पंढरपूरला देखील स्वामीजींनी जवळ केलं. हे या प्रत्यक्ष गुरुकृपेच्या खुणा वाटतात, पण अप्रत्यक्ष म्हणजे त्यांनी दिलेली सर्वत्र परमात्मा पाहण्याची दृष्टी. पश्यामि ते रूपम जनांतरस्थम असा व्यापक बोध हळूहळू त्यांच्या कृपेने प्राप्त झाला. माझं योग भ्रष्ट असणं पूर्वीच्या जन्मातून या जन्मात मी योगाच्या, मला असं वाटतं की या गोष्टी जन्मजन्म केल्याशिवाय होतच नाहीत. म्हणून मी असं म्हटलं की मिलिंदादांनी जे विश्लेषण केलं, आज मीही आपल्या स्वतःचं काही विश्लेषण करावं असं ठरवून आलेलो होतो. आणि ते अचानक गिरीश तू घेतलेल्या या मुलाखतीमुळं कोरिलेट झालं असं मला वाटतं. ही गोष्ट म्हणजे अभिमान टाकून, अभिमान देखील टाकून, अहंकार तर नाहीच पण प्रांजळपणाने कधीतरी व्यक्त करण्याची गरज होती असं मला वाटतं. आणि तशी या समारंभाच्या निमित्ताने मी थोडं मागं पाहून, मागं वळून आठवून ते नीट जुळवून असं तुमच्या समोर मांडलं. स्वामीजींच्या कृपेने हा संप्रदाय सनाथ झाला, पण स्वामीजी स्वरूपानंद ही जी जशी साखळी आहे, त्या साखळीतली एक पुढची कडी त्यांनी मला बनवलं, ते निमित्त मात्रच असतं. आता कोणीतरी म्हटलं ते खरंच निमित्त मात्र असतं. फक्त ती निमित्त होणारी व्यक्ती योग्य असेल तर निमित्त मात्र होऊन संप्रदाय पुढे जातो, नाहीतर संप्रदाय इकडे तिकडे व्हायला वेळ नाही लागणार. तसं स्वामीजींनी, आणि माझी अशी कल्पना आहे की अशी निमित्त मात्र व्यक्ती, निमित्त मात्र म्हणून काम करू शकणारी व्यक्ती, हे अवघड आहे. निस्पृह राहून आणि निमित्त मात्र राहून तशी व्यक्ती स्वरूपानंदांना मिळाली, गणेशनाथांना स्वरूपानंद मिळाले, स्वरूपानंदांना माधवनाथ मिळाले, तसं मला देखील. खरं म्हणजे अशा व्यक्तीचा तपास मी करतोय. तेही तू म्हणलास ते मला बरोबर वाटतं की सद्गुरू हे ट्रायल अँड एरर करत असतात. ती भगवंताची कृपा, भगवंताची इच्छा असेल आणि संप्रदायाची इच्छा असेल तसं घडेल. पण तसं घडावं अशी जरूर संप्रदायाची इच्छा असणार. त्यामुळं तर मी या समोर बसलेल्या तरुणांना त्यांनी आपली जीवनं घडवावीत असं म्हणतो आणि त्यांच्याकडे पाहतो ते कसे घडवतात. त्याच्यातून किंवा स्वरूपानंदांना जो घडूनच आलेली व्यक्ती मिळाली तसं, पण हे घडणार आदिनाथांच्या कृपेनी, ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनी, याच्यावर माझा विश्वास आहे. पण कशा दोन्ही गोष्टी लागतात यासाठी, साधनाही लागते आणि निर्भीड निस्पृहतेनी काम करणं जे असतं तेही लागतं, आणि तो समाजाभिमुख असावा लागतो, समाजाच्या दुसऱ्याच्या अंतःकरणात शिरणारा असायला लागतो आणि तसा तो दिसायला लागतो. ती व्यक्ती योग्य वेळेला मिळावी असं मलाही वाटतं. कारण आता मीही काम करायला सुरुवात करून किती 96 साली स्वामीजींनी देह ठेवला म्हणजे 22 वर्ष झाली. स्वामीजींनी हे काम 76 ते 96 20 वर्ष केलं. मी 22 वर्ष करतो आहे. पण म्हणजे हा संप्रदायाचा कौल आहे आणि हा संप्रदायाचाच भाग आहे, संप्रदायाच्या कृपेचा हा भाग आहे. तशी कोणी व्यक्ती मिळावी हे वारंवार मी का सांगतो, कारण या गुणांनी संपन्न व्हावं असं कोणीतरी मनावर घ्यावं समोर असलेल्यापैकी. आणि ते सद्गुरू होण्यासाठी नाही, आत्मदर्शनासाठी. सद्गुरू होणं हा सद्गुरूंची निवड आहे. आत्मदर्शन तर आपल्या हक्काचं आहे, तिथपर्यंत जावं एखाद्या व्यक्तीने आणि मग पुढचं जे असेल ते भगवंताच्या कृपेने जसं व्हायचं तसं होईल. अशा प्रकारे मी देखील माझं एक विश्लेषणात्मक मनोगत सादर करायचं ठरवलेलं होतं. कार्यक्रम मात्र पुढे गेला या सगळ्याच्यात. हरी ओम तत्सत. हरी हरी राम.
आपल्या सर्वांतर्फे श्री सद्भक्त श्री नरोडे काका स्वामीजींना हार अर्पण करतील आणि सौ नरोडे काको मातोश्री मधुरताईंना हार अर्पण करतील. तसंच या दोघांचे औक्षण त्या करतील आणि मग आपण सद्भक्त विलासदातांबरोबर स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांची आरती म्हणून मग हा कार्यक्रम संपेल.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पाई, भक्तीने पाई ठेवी तो माथा. माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळू तुझ्यान देवी, पाजेशी अमृत ओवी, देशी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्त. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीशी, अक्षय सुख जोडीशी, सोहम स्वरूप खुण, स्वरूप खुण दाविशी आरता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर. आरती माधवनाथा, आरती माधव नाथा दास भक्ति ने पाई ठेवी तो माधा माधव नाथा आरती माधव नाथा ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनि पद कमला वरिठे वियला माथा भावे न मुनि पद कमला वरिठे वियला माथा ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्था स्वामी तू रंगुनी परमार्था प्रपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथ मकरंद नाथ भावे न मुनि पद कमला मैठे वियला माथा सोहम हंसारूढ़ राहुनि शांत विषी आरता शांत विषी आरता नाथ पंथिसी खून दाविसी उन्मनि सुख भक्ता ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे न मुनि पद कमला वरिठे वियला माथा भावदरुणिया चातक जैसा शरणये मेघ जैसा शरणये मेघ दास मने मी अनन्य तैसा धाव पाव बेगा ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे न मुनि पद कमला वरिठे वियला माथा भावे न मुनि पद कमला वरिठे वियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
श्री राम काही निवेदन आहेत. आज सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे. येत्या गुरुवारी दसरा